ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः। ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात मी सौभाग्यवती वृषाली सहस्रबुद्धे मंडळातर्फे आपल्या सर्वांचं तसंच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचं मनःपूर्वक स्वागत करते। आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत स्वामी माधवनाथांचे सुपुत्र आदरणीय बापूसाहेब वाकडे, समर्थ भक्त आदरणीय सुनीलजी चिंचोळकर आणि ज्येष्ठ पत्रकार आदरणीय विजयरावजी कुवळेकर। आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण माधवाष्टकांनी करूया। सादर करेल सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी।
Thank you.
योगायोग असा आहे की आजच्या कार्यक्रमाला एक अनपेक्षित पण विशेष असे अतिथी आले आहेत. ते म्हणजे आपल्या पुण्याचे माजी महापौर श्रीयुत अंकुशरावजी काकडे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा आणि आपल्या मंडळाचा परिचय झाला, परंतु थोड्याच काळात त्यांच्याशी घनिष्ठ स्नेहसंबंध प्रस्थापित झाला आहे. आज आवर्जून ते आपल्या या कार्यक्रमाला आले आहेत. मंडळातर्फे मी पूजनीय स्वामीजींना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. माननीय अंकुशरावजी काकडे. श्रीराम, ज्यांच्या आगमनामुळे अवनी तलावरील साधक विश्वाच्या हृदयावर जो दिवस कायमचा कोरला गेला तो म्हणजे 1 ऑक्टोबर 1917. या पवित्र दिवशी कोकणातील कोकबन या छोट्याशा खेड्यात वाकडे कुटुंबामध्ये एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. ही एक सर्वसाधारणपणे घडणारी सामान्य घटना नव्हती. या बालकाचा जन्म म्हणजे एक ईश्वरी संकेतच होता. भविष्यात उभ्या राहणाऱ्या एका उज्ज्वल दैदिप्यमान कार्याची मुहूर्तमेढत जणू या घटनेमुळे रचली गेली. परमार्थ क्षेत्रात एक नवा इतिहास घडवणारे, परमार्थाला एक नवा आयाम देणारे, परमार्थाचं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं करून देणारे असे सद्गुरू या बालकाच्या रूपाने सर्व साधक विश्वाला प्राप्त झाले. हेच आपले प्राणप्रिय हृदयनिवासी सद्गुरू परमपूजनीय स्वामी माधवनाथ. त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा अपरिमित आनंद आपण या वर्षात उपभोगतो आहोत. या अत्यंत पवित्र मंगल सुखदायी संवत्सराची सुरुवात आपण 2 ऑक्टोबर 2016 या पावन दिवशी केली. हृदयस्थ सद्गुरू शिल्पाकृतीतून आपल्या समोर अवतीर्ण झाले. या जन्मशताब्दी दरम्यान ज्या कार्यक्रमांचं आयोजन झालं आणि होत राहील त्यामधून स्वामीजींचं भावचरित्र, त्यांच्या ठाई असलेली गुणसंपदा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेकविध पैलू, त्यांचं अलौकिक कार्य या सर्वांचं एक विलोभनीय दर्शन आपल्याला होत आहे. स्वामीजींचं पवित्र सान्निध्य ज्यांना लाभलं त्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद, आणि ज्यांना ते मंगल दर्शन होऊ शकलं नाही त्यांना प्रातिभ दर्शन घेण्याची सुवर्णमय संधी या जन्मशताब्दी वर्षात आपल्याला प्राप्त झाली आहे. पूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या कल्पकतेतून आणि अनेक साधकांच्या निरलस परिश्रमातून ही सुवर्ण संधी मंडळांनी आपल्यासाठी खुली केली आहे. खुल्या केलेल्या या खजिन्यातून कितीतरी स्मृतिरत्न आपण आतुरतेने वेचतो आहोत, त्या योगे आपलं जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. या कार्यक्रमांच्या मालिकेतील एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह. ज्ञानेश्वरी, ज्ञानदेव आणि स्वामीजी यांच्यात किती उत्कट, पवित्र, अतूट असं नातं होतं हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे हे जन्मशताब्दी वर्ष ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आपल्या या पारायण सोहळ्यात या ग्रंथराजाचं वाचन आपण सकाळच्या सत्रात करत आहोत, तर या ग्रंथाच्या भावार्थाचं प्रतिबिंब पूजनीय स्वामीजींच्या जीवनात कसं बघायला मिळतं ते या संध्याकाळच्या सत्रातल्या विविध कार्यक्रमांमध्ये आपण बघणार आहोत. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतभूमीमध्ये अनेक संत होऊन गेले, पण ज्यांनी आत्मोद्धाराबरोबरच इतरांच्या उद्धाराची काळजी वाहिली. बुडते हे जन न देखावे डोळा या दृष्टीने कळवळ्यापोटी समाजाभिमुख होऊन जीवनभर कार्य केलं अशा थोर संतांपैकी स्वामी माधवनाथ एक आहेत. त्यांचं जीवन हे सर्व साधकांसाठी एका दीपस्तंभासारखं उभं आहे. आत्मदर्शन केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आपलं संपूर्ण जीवन आखलं होतं. कर्म, भक्ती, ज्ञान आणि योग यांचा अपूर्व संगम त्यांच्या जीवनात होता. त्यांचं अफाट ज्ञान, वेगवेगळ्या अद्वैत ग्रंथांचं अवलोकन करणारी त्यांची कुशाग्र बुद्धी, या ग्रंथांमधील शिकवण अतिशय सोप्या शब्दात सांगण्याची त्यांची हातोटी, अखंडित असलेली त्यांची आत्मबोधाची स्थिती, या सर्व गोष्टी देवदुर्लभ आणि स्तिमित करणाऱ्या आहेत असं स्वामीजींचं समृद्ध जीवन आपण बघत होतो. यथाशक्ती त्याचं आकलन करण्याचा प्रयत्न करत होतो. पण एक गोष्ट मात्र त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जाऊन बसली, ती म्हणजे स्वामीजींचं निर्लिप्त, निरपेक्ष, निर्व्याज प्रेम. स्वामीजींनी आपल्यावर जे प्रेम केलं, जसं केलं, तसं लौकिक जीवनात कोणी करूच शकत नाही. या प्रेमामुळेच कितीतरी उंचीवर असलेले स्वामीजी आपल्याला आपले अगदी जवळचे वाटत. या प्रेमामुळेच माणूस घडवण्याचं अतिशय जोखमीचं आणि आव्हानात्मक कार्य त्यांनी लीलया करून दाखवलं. म्हणूनच देह ठेवून 20 वर्ष उलटली तरी ते नाहीत असं आपल्यापैकी कुणाला तरी वाटतं का? ते आहेत, आपल्या जवळच आहेत, ही खात्री, हा विश्वास त्या प्रेमानेच तर आपल्याला दिला आहे. अर्थात या सगळ्यासाठी अतीव शारीरिक आणि मानसिक कष्ट त्यांना सोसावे लागले. त्यांच्या इतकेच हे कष्ट अजून कोणी सोसले असतील तर ते पूजनीय मातोश्री सरलाताईंनी. स्वामीजींच्या कार्यात सरलाताईंचा सिंहाचा वाटा आहे. आपलं जीवन हे स्वामींच्या आणि त्यांच्या कार्याच्या सेवेसाठीच आहे एवढंच त्या माऊलीला माहीत होतं. स्वामी कार्यात त्या इतक्या समरसून गेल्या होत्या की आपलं काही वेगळं अस्तित्व आहे असं त्यांना कधी वाटलंच नाही. स्वामीजींच्या कार्यासाठी घेतलेले कष्ट त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दिसले नाहीत. दिसलं ते त्यांचं सात्विक सौंदर्य आणि सर्वांवर असणारं मातेचं प्रेम. स्वामी स्वरूपानंदांनी ज्यांना वसिष्ठ महर्षींची अरुंधती म्हणून संबोधलं होतं अशा सरलाताई खऱ्या अर्थाने समर्पिता होत्या. आज आनंदाची गोष्ट अशी की स्वामीजींच्या जन्मशताब्दी बरोबर आपण पूजनीय मातोश्री सरलाताईंची जन्मशताब्दीही साजरी करत आहोत. आपण लावलेल्या लहानशा रोपट्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला बघून स्वामीजी आणि सरलाताईंना अतीव आनंद होत असणार यात शंकाच नाही. अर्थात हे कार्य एवढं बहरेल अशी त्यांना खात्री होती. आज पूजनीय स्वामी मकरंदनाथांनी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचं कार्य तितक्याच ताकदीने पेललं आहे आणि ते अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. अनेक विध अंगांनी बहरत चाललेलं आपलं हे केंद्र हे त्याचीच साक्ष देतं. श्रीमद भागवतामध्ये एक गोड श्लोक आला आहे, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदात्ततम भुवि गृणंतीये भूरिदा जनाः. संसारातील दुःखांनी होरपळलेल्या जीवांना संजीवन देणारं, पापराशींचा नाश करणारं, परमकल्याणकारी असं ते चरित्र, त्याची गोडी खरोखर अवीट अशीच आहे. स्वामीजींच्या चरित्राचं अविरत चिंतन करत असताना त्या चिंतनातून आपलंही जीवन उजळत जातं, पावन होतं. असं हे अलौकिक चरित्र ज्यांनी अतिशय जवळून पाहिलं, अनुभवलं, अशी एक भाग्यवान व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. ते म्हणजे पूजनीय स्वामीजींचे सुपुत्र आदरणीय सद्भक्त बापूसाहेब वाकडे, पिता पुत्र या नात्याच्याही पलीकडे गुरु शिष्य संबंध त्या दोघांमध्ये प्रस्थापित झाला होता. पण ह्या नात्यांव्यतिरिक्त सख्यत्वाचं एक गोड नातं त्या दोघांमध्ये होतं. ते एकमेकांचे सुहृद होऊन राहिले होते. आपलं हृदगत स्वामीजी बापूसाहेबांना सांगत असत. बापूसाहेबांकडून स्वामीजींविषयी ऐकायला आपल्याला निश्चितच आवडेल. मी सद्भक्त बापूसाहेबांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
पूजनीय स्वामी मकरंदनाथ, पूजनीय सुनीलरावजी चिंचोळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय आणि आज एवढी क्रिकेटची खडाजंगी चालू असताना ज्ञानेश्वरीला महत्व देऊन आज इथे उपस्थित असलेले सर्व स्वामी भक्त आणि ज्ञानेश्वर माऊली भक्त या सर्वांना मी प्रणाम करतो. आज माझा भाग्याचा दिवस आहे, कारण अशा प्रसंगी मला काही स्वामींबद्दल बोलायला सांगतो. वस्तुतः स्वामींबद्दल चार पाच चरित्र त्यांची आतापर्यंत प्रसिद्ध झालेली आहेत. थेंबुटा सागरी बुडाला हे सर्वात प्रथम प्रसिद्ध झालेलं चरित्र हे पत्रकार काना सोमण यांनी लिहिलं होतं. त्यानंतर वर्षत सकाळ मंगळी हे एक प्रसिद्ध झालं. पूजनीय स्वामीजींनी पण मोठमोठे दोन ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यामध्ये दीपे दीपू लाविला. आणि आता नवीन मोठाच ग्रंथ आणखीन प्रसिद्ध होतोय असं मला समजतंय, तो जवळजवळ 750 पानाचा आहे. तर यामध्ये मी आपल्याला वेगळं काय सांगणार हा मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर. पण मला असं वाटतं की काही गोष्टी या कदाचित त्यात आल्या नसाव्यात, अजून याव्यात असं काही नाही, पण कदाचित नसाव्यात असं वाटतं. स्वामीजींचं हे जन्मापासूनचं जे चरित्र सांगितलं जातं त्यामध्ये माझं आपलं स्पष्ट मत असं आहे की साधारण 15-18 वर्षापर्यंत ते आपल्यासारखेच होते. आपल्यासारखे म्हणजे सर्वसामान्य माणसांसारखेच होते. खेडेगावात जन्म झालेला, तसं काही विशेष तिथे शिक्षणाची सोय नाही म्हणून कल्याणला गेले ते पुढे शिकायला. घरची परिस्थिती साधारण. अशा परिस्थितीमध्ये असताना एवढं मोठं पुढे कार्य त्यांच्याकडनं होईल हे कोणाच्याही स्वप्नात नव्हतं, त्यावेळी देखील वाटत नव्हतं कोणाला. पण त्यांचे एक शिक्षक होते, त्यांनी मुलाची एकूण गुणवत्ता बघून त्याला सांगितलं की तू आयुष्यात काही नाही केलंस तरी चालेल, पण भगवद्गीता वाच. त्यावेळेला खरा त्यांच्या जीवनामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. भगवद्गीता तर त्यांनी अभ्यासलीच, पण त्यासोबत दुसरा एक पॉइंट केला की हे जर सगळं करायचं असेल तर मला माझी शरीर संपदा सुद्धा तेवढीच चांगली पाहिजे. तेव्हापासून त्यांनी जे मनावर घेतलं ते आपले शरीर हे उत्तम असावं, या तऱ्हेने जे प्रयत्न करता आणि शक्य होतं त्यांना तिथे ते सगळे केले. किंबहुना ते जेव्हा पुण्यामध्ये आले साधारण 25-1 वर्षाचे असताना आणि महाराष्ट्र मंडळामध्ये व्यायामाला जाऊ लागले, तेव्हा त्यांचं शरीर हे आदर्श म्हणून मानलं जायचं. तिथे ते व्यायाम करून बाहेर पडतील ज्यावेळेस पडत असत त्यावेळेला त्यांच्याकडे लोक कौतुकाने बघत असत की शरीर असावं तर असं. तर हा इथपर्यंतचा प्रवास जो आहे हा आपल्यासारखाच झाला असं म्हणायला हरकत नाही. पुढे मात्र त्यांनी वेगवेगळ्या पारमार्थिक ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. याचं कारण असं झालं की आपल्या आयुष्यात काय करायचंय पुढे हे ठरवण्याचा प्रसंग होता. त्यावेळेला त्याने असं ठरवलं की नाही, आपल्याला आपलं आयुष्य जे आहे हे पारमार्थिक कार्याकरताच वेचायचं आहे, आपण आपला उद्धार तर करून घ्यायचाच आहे, शक्य झालं तर आपल्याबरोबर इतरांचाही करायचं. हे ज्या वेळेला ठरलं त्यापासून त्यांचा अभ्यासाचा वेग जो आहे हा प्रचंड वाढला. तुम्हाला असं वाटेल की आम्ही मुलं लहान होतो तेव्हा ते सगळं हे करत होते का, तर तेव्हा सगळ्या गोष्टी बाकीच्या सर्वसामान्य माणसांसारख्या करत होते. आम्हाला पोहायला ट्रक टँकवरती घेऊन जायचे, शिकवायचे पोहणे, पुढे आम्हाला टेनिस खेळायला पण त्यांनीच शिकवलं. हे सगळं करत असताना त्यांचा जीवनाचा उद्देश जो आहे तो मात्र कधी त्यांनी नजरेआड होऊ दिला नाही. आपल्याला काय करायचंय हे त्यांना पक्क ठाऊक होतं, ते मनामध्ये पक्क ठसलेलं होतं. तेव्हा बाहेर जे करत होते ते कधी पण ते झटकून टाकायला मोकळे असत. एक आठवण सांगतो तुम्हाला, त्यावेळी त्यांचं एक दुकान होतं, अर्थात ते सुरुवातीला टेलरिंग करत होते. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी. म्हणून त्यानंतर त्यांच्या चुलत सासऱ्यांच्या मदतीने त्यांनी मोठं दुकान घातलं. ते दुकान असताना कधी कधी ते मुंबईला जात असत. एखाद्या सोमवारी सुट्टी असते दुकानात तेव्हा सकाळी जायचं, थोडं काही काम असेल तर करायचं आणि परत संध्याकाळी परत यायचं. तेव्हा ज्ञानेश्वरी घरी चालू नव्हती, ती व्हायची होती अजून. तर एक दिवस असेच मुंबईला जाऊन परत येताना TCने त्यांना अडवलं, बॅगेत काय आहे म्हणून. तर त्यावेळी बरेच व्यापारी मंडळी अशी येताना काही मौल्यवान वस्तू घेऊन जकात चुकवून येत असत पुण्यामध्ये. आणि या TCचं काम होतं की अशा लोकांना पकडायचं. तर त्यांच्या हातात एक बॅग होती, थोडी वजनदार वाटत होती. तर TCने विचारलं काय आहे, अर्थात ते स्टेशनवरती उतरण्याच्या वेळेला अशा लोकांना ते गाठत असतात. त्यांनी विचारल्यावर त्यांनी फार मौल्यवान वस्तू आहे, मी काही तर म्हणलं उघडा मला बघायची, काय ते दाखवा मला. ते म्हणले इथे प्लॅटफॉर्मवरती नाही उघडता येणार, ही अतिशय किमती गोष्ट आहे, आपण स्टेशन मास्टरच्या तिथे जाऊया, तिथे उघडतो. आणि ती वरात अशी स्टेशन मास्टरपर्यंत पोहोचली, त्यांना दोन साक्षीदार लागतात सगळं पकडलं काही. आणि स्टेशन मास्टरकडे जाऊन ती बॅग उघडली त्यांनी. हळूहळू त्यांच्या रेशमी कापडात गुंडाळलेली ज्ञानेश्वरी काढली. ही ज्ञानेश्वरी ते म्हणली ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे माझ्याकडे, आयुष्यात सगळ्यात मौल्यवान काही असेल तर हीच आहे. जाता येताना तो वेळ जो असतो मुंबईला त्या वेळात सुद्धा ते ज्ञानेश्वरीचं वाचन करत असत. तेव्हा ही सांगायची गोष्ट मुद्दाम अशा करता की कुठलाही वेळ आयुष्यातला कधी वाया न घालवता आपल्या उद्दिष्टापर्यंत कसं जायचं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. बरेच मंडळी काहीतरी कथा कादंबऱ्या वाचत जातात, काहीतरी वेळ घालवतात, गप्पा मारतात पॅसेंजर बरोबर, पण यांचं तसं कधी नव्हतं. हा त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग आहे, पण आपला मौल्यवान वेळ किती आहे, वेळ किती मौल्यवान आहे हे त्यांच्याकडनं शिकावं. दुकानात गेल्यावर सुद्धा त्यांच्याकडे काही ग्रंथांचं वाचन आणि एक लक्ष्मी आणि शरद होती असा दोन्हींचा एक कंबाईंड फोटो होता, त्याचं पूजन करत असत. नुसते लक्ष्मीचं कधी पूजन त्यांनी केलंच नाही. सरस्वती ही अतिशय महत्वाची आहे हे त्यांनी तेव्हापासून हेरलं होतं. तर असं आपला वेळ कुठे दुकान सुद्धा कधी सकाळी त्यांचा वेळ लावून घ्यावा. त्यांचं आयुष्य इतकं शिस्तबद्ध होतं आणि आखीव रेखीव होतं म्हणूया, की त्यामध्ये ते त्यावेळी काय करत असतील हे कधी कुणालाही कळावं. सकाळी 8:30 वाजलेत ना, ते स्वामींचा न्याहारी होऊन ते निघालेत दुकानाकडे. 9 वाजे पण नाही, ते आता पूजा करतात तिथे. नऊ ते साडे नऊ पर्यंत गिरायक येत नसतं सकाळी लवकर इतक्या कोणी तोपर्यंत त्याचं सद्ग्रंथाचं वाचन चालू असेल. मग कोणी आलं गिरायक तर ते बाजूला ठेवून ते त्यांना अटेंड करत असत. ह्या सगळ्या संध्याकाळची गोष्ट बघितली तर तशीच रात्री 8:15 वाजले की त्यांची आवरावरी सुरू होत असेल. 8:30 वाजता दुकान बंद करून घरी जायची घाई असेल. घरी आंघोळ करून ज्ञानेश्वरी 9:15 सुरू खाऊन ज्ञानेश्वरी 9:15 कशी बरोबर सुरू होईल ह्या प्रमाणात त्यांचं शिस्तबद्ध असं आखीव रेखीव असं दिनचर्या असेल. या दिनचर्येमध्ये सहसा कुठे फाटे फुटत नसत. फक्त एकदा त्यांचं हे जे कार्य सुरू झालं एकदा त्यांनी स्वामींचा अनुग्रहानंतर त्यांना जेव्हा सद्गुरूंनी आज्ञा केली की तुम्ही हे जास्त काम करा त्यानंतर त्यांनी हा पसारा पुढे वाढवला. तोपर्यंत फार कमी प्रमाणात स्वामीजींसारखी मंडळी त्यांच्या घरी येत असत दुकानात येत असत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यांचं 12 एकदा प्रवचन झालं होतं त्याची चित्रफीत पण असेल उपलब्ध आता फोटो तर आहेत. त्यावेळी आदरणीय शरदचंद्ररावजी पवार शिवाजीराव भोसले अशी सगळी मंडळी तिथे उपस्थित होती. ते झाल्यानंतर एकदा शिवाजीराव भोसले घरी आले होते आणि ध्यानाची प्रक्रिया काय आहे ही त्यांच्याकडनं समजावून घेतली त्यांनी. मग एकदा म्हणाले त्यांना की मी असं करतो मी शिवाजी महाराजांवर बोलतो तुम्ही ज्ञानेश्वरांवर बोला आणि आपण असे गल्लोगल्ली सगळीकडे फिरूया सगळा महाराष्ट्र उभा ढवळून काढूया. स्वामीजी म्हणाले तो माझा काही पिंड नाही मी एका ठिकाणी राहून प्रवचन करून काही लोकांना घडवू इच्छितो ते काम असं फिरून होणार नाही. त्यामुळे त्यांनी नम्रपणे अशा गोष्टीला त्यातनं काढता पाय घेतला म्हणूया की मला हे काही शक्य होणार नाही. अशा सगळ्या अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल आहेत. पण मला असं वाटतं की त्यांनी हा जो माधवनाथ बोध प्रसारक मंडळ हे अर्थात स्वामीजींनी सुरू केलेलं आहे त्यावेळी ते अतिशय तरुण तडफेचे असे होते. मंडळामध्ये मला वाटतं मिलिंद लिमये पण त्यावेळी दुकानात यायचे. त्यावेळी त्यांनी ठरवलं की हे कार्य पुढे करायचं असेल तर मंडळ स्थापन करायला पाहिजे आणि मंडळाच्या मार्फत केलेलं काम जे आहे त्याला सगळ्यांचा हातभार लागतो. तेव्हा आज आपण बघतो आहोत यात मंडळाचं काम खूप मोठं आहे. स्वामीजींची इच्छा अशी होती की त्यांच्या आयुष्यामध्ये निदान पुण्यातली 5% मंडळी ही ज्ञानेश्वर प्रेमी व्हावीत आणि ती ज्ञानेश्वरांनी जो काही मार्ग आखून दिलेला आहे किंवा जीवन कसं घालावं त्या मार्गाने वाटचाल करणारी व्हावीत. आता 5% म्हणजे त्यावेळी कमी होते आता 1.5 लाख होतील जवळजवळ. तेव्हा अजून किती वाढायला आपल्याला स्कोप आहे हे आपण लक्षात यावं. 1.5 लाख मंडळीपर्यंत पोचायचं ध्येय आपण ठेवलं पाहिजे आणि ते नुसतं पोचायचं नाही आहे तर अशा प्रकारे पोचायचं आहे. तर कधीकधी मला वाटतं की हे खरोखरच आपल्यासारख्या मंडळाला ज्याच्या जास्ती आता समजा 4,000-5,000-10,000 मंडळींपर्यंत आहे त्यांनी हे पुढं कसं न्यावं याचा मंडळांनी विचार करावा असं. कारण अपेक्षा खूप मोठी आहे. ज्ञानेश्वर भक्त आपण ज्ञानेश्वरी वाचतो आज पारायण करतोय सगळ्यांनी. आज जवळजवळ 1000 मंडळी पारायणाला बसली होती. सगळं पारायण करणारे सश्रद्ध मंडळी आहेत खूप चांगली गोष्ट आहे. पण मला अजूनही त्यापुढे असं वाटतं की यातल्या प्रत्येकाने हे पारायण संपल्यानंतर निदान 1-2 ओव्या 3 ओव्या म्हणजे एकत्री ओवी अनुभवावी असं म्हणतात पण निदान 2-3 ओव्या तरी त्याच्यावर पुढलं पारायण होईपर्यंत सतत चिंतन करत राहावं आणि खरोखरच आपल्या जीवनामध्ये ह्यातल्या काही उतरवता येईल का किंवा उतरलंय का याचा सतत मनन करत राहायला हवं. त्याशिवाय त्या व्यक्तीची प्रगती होत नाही. म्हणजे पारायण करणं हे आपण बघतो ज्ञानेश्वर माऊलींच्या तिथे अनेक भक्त असेच पारायण करत असतात आरसं समजतो नाही समजतो हे माहीत नसतं त्यांना, पण श्रद्धा असते ती, ते वाया जात नाही पारायण केलेलं, पण अंधळ्या गरुडाचे पंख आहात ते कवण्या उपेगा जातील असं व्हायला नको. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने एक दोन तीन ओव्या स्वरूपानंदांनी 108 ओव्या काढलेल्या आहेत, त्यातले कुठल्याही 3 ओव्या आपण घ्याव्या आणि त्याच्यावर चिंतन करून खरंच आपलं जीवन त्यात बसतंय का हे पाहावं. उदाहरणार्थ, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. आता ही जी ओवी आहे, एवढी एक ओवी जरी घेतली तरी हे आपल्याला आयुष्यात आपण करतो का याचा विचार करून आपण त्या दृष्टीने प्रत्येकाने पुढे जावं. आपला उद्धार करायचा असेल प्रत्येकाला तर मला तरी असं वाटतं हे अंगात मुरवणं आवश्यक आहे. परमार्थ हा आचरणाचा विषय आहे आणि आचरणाचा विषय आला की ती गोष्ट अंगात मुरल्याशिवाय त्याप्रमाणे आचरण होत नाही. म्हणून ह्या प्रत्येक अशा ओवीचा आपण सूक्ष्म विचार करत करत अंगात ती मुरवावी. माधव स्वामींची प्रवचनं जी आहेत ती आपल्याला अंतर्मुख करायला लावतातच आहेत, पण वर्षभर हे असं मनन चिंतन प्रत्येकाने चालू ठेवावं आणि आपला उद्धार स्वामींच्या एवढा नाही तरी आपला स्वतःचा उद्धार स्वतः करावा एवढं निश्चित होऊ शकेल. धन्यवाद. माझी वेळ संपलेली आहे, थांबतो आता इथे. धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.
आदरणीय बापूसाहेबांच्या या मनोगतांनी आपल्याला अगदी त्या काळात नेऊन पोचवलं. पूजनीय स्वामी माधवनाथ जन्मशताब्दी वर्षातल्या या प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात अशा भावपूर्ण आणि हृदय आठवणींना उजाळा देणाऱ्या मनोगतांनी झाली. यानंतरचं मनोगत आपण समर्थ भक्त आदरणीय सुनीलजी चिंचोळकरांकडून ऐकणार आहोत. आदरणीय सुनीलजींचा दासबोध ग्रंथाचा खूप सखोल व्यासंग आहे. गेली 30 वर्ष पुण्यात राहून पूर्णवेळ लेखन आणि प्रवचन याद्वारे आध्यात्मिक विचारांच्या प्रसाराचं मौलिक कार्य ते करत आहेत. आदरणीय सुनील आजपर्यंत त्यांची 45 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. आदरणीय सुनीलजींना समर्थ रामदास पुरस्कार, कैलासवासी मामासाहेब दांडेकर पुरस्कार, सज्जनगडाचा संतसेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. आपल्यासाठी अजून जवळची ओळख म्हणजे पूजनीय स्वामी स्वरूपानंद, पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ या आपल्या तीनही सांप्रदायिक सद्गुरूंशी त्यांचा निकटचा संबंध आला आहे असे सुनीलजी आज आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
रामामि तव दासदास मणवे माते कशाचे भया रामा जाईन जास्थळी सुखगना होईल तेथे जय रामाया भुवनत्रयी तुर्विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिषे तू तात मे बालक जय जय रघुवीर समर्थ. परम पूज्य स्वामी मकरंदनाथ, परम आदरणीय बापूसाहेब वाकडे, माझे मित्र आदरणीय विजयराव कुळेकर, आदरणीय मिलिंदजी लिमये आणि सर्व उपस्थित साधक माता भगिनी आणि बंधूंनो, माझं नाव स्वामींचं जन्मशताब्दी वर्ष आपण सारेजण संपन्न करत आहोत। माझे परमभाग्य आहे की 1972 सालापासून तर स्वामींनी देहत्याग केला तोपर्यंत अनेकदा त्यांच्या दर्शनाचा, त्यांच्या भेटीचा, त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याचा सद्भाग्याचा भाग माझ्या वाट्याला आला। 1972 साली मी मारुतीवांच्या बरोबर पावसला गेलो होतो। स्वामी स्वरूपानंदांच्या आश्रमात आम्ही होतो, त्यावेळेस आम्हाला भाऊसाहेब देसाई म्हणाले की पुण्याहून बाळासाहेब वाकडे आलेले आहेत, ते ज्ञानेश्वरीची फार छान प्रवचन करतात, त्यांचं प्रवचन तुम्ही दुपारी ऐका। पहिल्यांदा स्वामीजींचं प्रवचन त्यावेळेस ऐकलं आणि स्वामीजींच्या वेळेस पहिल्यांदाच भेट झाली। जेव्हा मी आणि मारुतीबा पुण्याला परत निघालो, त्या स्टँडवरती इतकी प्रचंड गर्दी होती की आम्हाला दोघांनाही तिकीट मिळणं शक्य नव्हतं। सगळ्या गाड्यांचं बुकिंग झालेलं होतं आणि उभं राहून सुद्धा आत येणार नव्हते, त्यामुळे आम्हाला गाडीत प्रवेशच मिळणार नव्हता। त्यावेळेस माधवनाथ स्वामींच्या 3 बसेस त्यांनी बुक केलेल्या होत्या आणि त्यांच्यातल्या 2 साधकांना स्वामी स्वरूपानंदांनी आज तुम्ही जाऊ नका, उद्या जा म्हणून सांगितलं होतं। तर त्यांच्या बसेसमध्ये 2 जागा रिकाम्या झालेल्या होत्या। आम्हाला दोघांना उभं असलेलं पाहिलं आणि स्वामी माधवनाथांनी बोलावून घेतलं। तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला पुण्याला यायचं आहे पण आम्हाला काही आरक्षण मिळालेलं नाहीये। तेव्हा स्वामी म्हणाले आमच्याकडे 2 जागा रिकाम्या झालेल्या आहेत, त्या आमच्या बसमधून तुम्ही येऊ शकता। मी त्यांना विचारलं तुम्हाला किती पैसे द्यायचे, नाही म्हटले आमचे 2 माणसं गळालेले आहेत, त्याच्याऐवजी तुम्ही बसा, तुम्ही सज्जनगडले लोक आहात, तुम्ही पैसे काय द्यायचे नाहीत। आणि त्यावेळेस स्वामी मला म्हणाले तू माझ्या शेजारी बस। त्यावेळेस मी स्वामींच्या शेजारी बसून रत्नागिरीपासून पुण्यापर्यंत प्रवास केला। त्यावेळेस असं कळलं, त्यांच्या तोंडून समजलं की दर सोमवारी ते दासबोधावरती प्रवचन करतात आणि दर बुधवारी ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करतात। पुण्यामध्ये प्रेसच्या कामासाठी मी नेहमी येत होतो, केजभूषणकडे आमची सोयी छपाई असायची, तेव्हा असंच योजना आखत राहिलो की सोमवारी पुण्यामध्ये यायचं, त्यांचं श्रीमद दासबोधावरलं प्रवचन ऐकायचं आणि ते प्रवचन ऐकून मगच दुसऱ्या दिवशी सज्जनगडावर परत जायचं। अनेक त्यांची प्रवचनं सत्यसाई निलयमध्ये मी ऐकली। मला हे माहिती नव्हतं की स्वामी दर मंगळवारी एकांतात असतात, ते कोणाला भेटत नाहीत, कोणाच्या तरी घरी जातात, सोमवारी संध्याकाळीच जातात आणि एकदम बुधवारी सकाळी घरी परत येतात। तेव्हा मंगळवारी ते कधी बागेश्वर निवासमध्ये नसतात हे त्यात मला माहिती नव्हतं। मी विचार केला की स्वामीजींकडनं 17-5 समजून घ्यावा, दासबोध दशक 17 समाज 5 हा अजपा निरूपणाचा आहे आणि स्वामीजींची ती मुख्य साधना आहे, तेव्हा त्यांच्याकडनं तो समाज जर समजावून घेतला तर बरं होईल या दृष्टीने मी मंगळवारी सकाळी गेलो। 10:30 वाजता बागेश्वर निवासमध्ये गेलो, तेव्हा स्वामीजींच्या धर्मपत्नींनी परमपूज्य सरलाताईंनी दार उघडलं। आश्चर्याची गोष्ट अशी की मी उद्या येणार आहे असं मी स्वामींना काही बोललो नव्हतो। त्यावेळेस मॅनर्सी तिकीटचा भाग आमच्याकडे गडावर फार कमी होता, सांगावं अपॉइंटमेंट घ्यावी मग जावं असं वाटलं, जाऊयात भेटतील काय त्यात एवढं। आणि अचानक मी गेलो तेव्हा स्वामीजी त्यावेळेस घरामध्येच होते, त्यांनी पत्नीला सांगून ठेवलं होतं की सुनील चिंचोळकर आले तरच मला हाक मार, नाही तर मला हाक मारू नको। आता मित्र काय त्यांना येणार म्हणून सांगितलं नव्हतं, सरला त्यांनी मला विचारलं, आपण सुनील चिंचोळकर का? म्हटलं हो, ठीक आहे म्हटलं, आपण बसा, मी त्यांना सांगते. आणि मग स्वामीजी आले, त्यांना मी 17-5 समजावून घ्यावा अशी माझी इच्छा व्यक्त केली. एक तासभर प्रत्येक ओवी अंटा ओवीचं विवेचन मला त्यांनी सांगितलं. तर सरला त्यांनी शिरा केला आणि मला वाटलं तुम्ही थोडा शिरा खाल का, आणि मग तो शिरा मी प्रसाद म्हणून ग्रहण केला. पण कसं काय त्याने अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि त्या दिवशी नेमके ते घरामध्ये थांबले, म्हणजे आदल्या दिवसापासून त्यांच्या डोक्यामध्ये चक्र होतं, म्हणजे त्यांना मी भेटावं अशा प्रकारचा संकल्प त्यांनीच माझ्या अंतःकरणामध्ये बहुतेक सोडला. आणि त्याची सगळी व्यवस्था पुढची त्यांनीच बरोबर केली आणि त्यांच्याकडून तो सगळा समाज मला ऐकायला मिळाला. सरलाताई या मूर्तिमंत देवीचं रूप होत्या, विलक्षण प्रेमळ, अत्यंत सात्विक, अत्यंत सोज्वळ, प्रत्यक्ष वात्सल्याची मूर्ती असं सरलाताईंचं स्वरूप होतं. त्या सतत स्वामीजींच्या बरोबर सावलीसारख्या असायच्या आणि स्वामीजींच्या या संबंध कार्यामध्ये त्याचं फार मोठं योगदान होतं. एकदा मी स्वामी वरदानंदांकडे बसलो होतो, म्हणजे अनंतर आठवले, आणि साधनेबद्दल माझ्या काही चर्चा चालू होत्या. माझ्या साधनेतल्या काही समस्या मी त्यांना विचारत होतो. बोलता बोलता मी वरदानंद महाराजांना म्हटलं की अलीकडे ध्यानाला बसलं की मान खूप मागे जाते, डोल येतो, काही वेळेला आनंदाच्या इतक्या उकड्या फुटतात की आसन सोडावं आणि नृत्य करावं असं वाटतं, आणि या सगळ्या गोष्टी मी स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे मान मागे जायची थांबवावी किंवा डोल होऊ देऊ नये याचा जर मी प्रयत्न केला तर तो प्रयत्न सफल होत नाही, शेवटी ती शक्ती ते काम करतच राहते. ते कशामुळे होतं? तर एक 2 मिनिटं शांत डोळे मिटून बसले आणि मग वरदानंद भारती म्हणाले, कुठल्या तरी सत्पुरुषाने अत्यंत प्रेमापोटी तुम्हाला स्पर्श करून तुमच्यामध्ये शक्तिपात केलेला आहे आणि त्या शक्ती संक्रमणामुळे तुम्हाला या सगळ्या क्रिया होत आहेत. त्यावेळेस मला एकदम आठवण झाली की मी सज्जनगड सोडला आणि पुण्यात राहायला आलो. पुण्यात राहायला आलेल्या सोमवारी स्वामीजींकडे प्रवचनाला गेलो, सत्यसाई निलयामध्ये त्यांचं प्रवचन ऐकलं आणि प्रवचन संपल्यानंतर मी स्वामीजींना नमस्कार करण्यासाठी पुढे आलो. ते व्यासपीठावरती बसलेले होते आणि त्यावेळेस मी स्वामीजींना सांगितलं की मी सज्जनगड सोडलं आणि आता पुणेकर झालेलो आहे, पुण्यात राहायला आलेलो आहे. तेव्हा माधवराव स्वामी म्हणाले, माझ्या डोक्यावरलं फार मोठं ओझं हलकं झालं, तुम्ही आला ते फार छान झालं. काय त्यांना नेमकं म्हणायचं तर मला माहिती नाही, पण जेव्हा मी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी माझ्या मस्तकापासून तर पूर्ण कमरेपर्यंत पाठ मान या सगळ्यावरनं प्रेमाने हात फिरवला. आणि मला असं स्पष्ट जाणवत आहे की अगदी सहस्रार चक्रापासून तर मुलाधारपर्यंत ते हात फिरवत असताना संबंध अंगातनं अशी कुठलीतरी विद्युत शक्ती ट्रान्सफर होते आहे आणि ती संचारित होते आहे याची मला स्पष्टपणे जाणीव झाली. अशा प्रकारचा त्यांचा स्पर्श मी कधी अनुभवला नव्हता, त्यावेळेस तो अनुभवला. आणि मला नेहमी असं वाटतं की स्वामी वरदानंद भारती जे म्हणाले की तुम्हाला कोणीतरी अशा प्रकारे स्पर्श केलेला आहे आणि तुमच्या जे शक्ती संक्रमण केलेलं आहे, तर प्रेमापुटी माधवनाथ स्वामींनी त्या स्पर्शाद्वारे मी ध्यानाला शांतपणे बसू शकावं किंवा ज्याला ट्रान्समध्ये जाणं म्हणतात अशा प्रकारची अवस्था प्राप्त व्हावी म्हणून तो कृपास्पर्श मला त्यांनी केला आणि काही शक्ती त्यांनी संक्रमित केल्या अशी माझी स्वतःची श्रद्धा आहे. मी सज्जनगडावरती व्यवस्थापक असताना ते 3 वेळा गडावरती आले होते. त्यांच्याबरोबर 150 साधक होते आणि शनिवार रविवार असे 2 दिवस स्वामींचे अनेक प्रवचन तिथे व्हायची. सज्जनगडावर समर्थांच्या समाधीसमोर जेव्हा ते प्रवचन करत असत तेव्हा समर्थांच्या भेटीला ज्ञानेश्वर महाराजच आलेले आहेत अशा प्रकारचा भाव आमच्या अंतःकरणामध्ये असायचा. तिसऱ्या वर्षी जेव्हा ते प्रवचन, म्हणजे काम करत असताना माणसाने किती स्वाभिमानाने किती निष्ठेने हे काम केलं पाहिजे हे स्वामीजींकडनं शिकण्यासारखं आहे. तिसऱ्या वर्षी जेव्हा ते गडावरती आले होते त्याच योगायोगानं सज्जनगडच्या विश्वस्तांची शनिवारी मीटिंग होती. सगळे विश्वस्त त्या ठिकाणी जमलेले होते. मी सहज माधवानंद स्वामींना म्हटलं की सगळे विश्वस्त आलेले आहेत, विश्वस्तांची बैठक या ठिकाणी होणार आहे. तेव्हा ते मला म्हणाले की माझी खूप इच्छा आहे की सगळ्या विश्वस्तांना भेटावं आणि त्यांच्याशी बोलावं. मी जरी गडावर पूर्ण वेळ काम करत असलो तरी मी विश्वस्त नव्हतो, मी व्यवस्थापक होतो आणि खूप ज्युनियर होतो. विश्वस्त खूप सिनियर होते, ते बऱ्याच वर्षापासून सज्जनगडचं काम करत होते. विश्वस्तांजवळ मी स्वामीजींची ही इच्छा व्यक्त करून दाखवली, पण विश्वस्तांनी फार त्यामध्ये रस दाखवला नाही आणि मीटिंग झाल्यानंतर सगळे निघून गेले. दुपारी मला 4 वाजता स्वामीजींनी पुन्हा विचारलं की ते विश्वस्तांना मला भेटायचं होतं, मग ते केव्हा भेटता येईल. तेव्हा स्वामीजींना मी सांगितलं की त्या सगळ्यांना गडबड होती म्हणून ते ताबडतोब निघून गेले. तेव्हा अत्यंत करारीपणे मला माधवराव स्वामी म्हणाले की तुमचं आणि माझं प्रेमाचं नातं जे आहे ते शेवटपर्यंत राहील, पण मी गडावर आता पुन्हा कधी येणार नाही. त्यांनी दालगोतली तुम्ही मला सांगितली, कुणी एका देशे अथवा गावी, गावी अथवा देशी, राहणे आहे आपणासी, न भेटत्या तेथील प्रभूसी, सौख्य कहते. समर्थांची दृष्टांताची उभी आहे की ज्या गावात आपल्याला राहायचं असतं त्या गावाच्या प्रमुखाला आपल्याला भेटलं पाहिजे, त्याच्याशी आपण सख्य निर्माण केलं पाहिजे. आणि तसं जर केलं नाही तर आपल्यावरती चोरीचा किंवा दुसरा कुठला तरी आरोप येऊ शकतो, असं समर्थाने पुढे त्याचा विस्तार केलेला आहे. त्या विश्वस्तांना मी भेटायला पाहिजे होतं किंवा त्यांनी मला भेटायला पाहिजे होतं, त्यांनी न भेटून माझ्याबद्दलचा एक अनादराचा भाव निर्माण केलेला आहे. तुम्ही कितीही प्रेमाने मला बोलवत असलात तरी पुन्हा मी आता इथं शिबिर घेणं योग्य होणार नाही. अशा प्रकारे त्याच्यानंतर पुन्हा ते शिबिर गडावर कधी घेतलं नाही आणि ते कधी आले नाहीत. म्हणजे आध्यात्मिक कार्य करत असताना आपण भगवंताचे प्रतिनिधी आहोत याचं भान ठेवून किती शुद्धपणे आणि किती स्वच्छपणे काम करायचं असतं, त्यात किती स्वाभिमान ठेवायचा असतो, ही शिकण्यासारखी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. नाही तर आपला एक कार्यक्रम होतो आहे, गडावर 2 दिवस मिळत आहेत, लोक येत आहेत, आपल्या कार्यक्रमामध्ये एक टिक मार्क म्हणून एक मोठा कार्यक्रम झाला, अशा प्रकारची भावना न ठेवता अत्यंत शुद्धतेने, अत्यंत निर्लजतेने आणि अत्यंत स्वाभिमानाने, जणूकी आपण त्या भगवंताचे प्रतिनिधी आहोत, जणूकी आपण समर्थांचे दूत आहोत, रामरायाचे दूत आहोत, ज्ञानदेवांचे दूत आहोत, अशा अभिमानाने स्वामीजींनी हा सगळा कार्याचा विस्तार केलेला आहे. समर्थ संप्रदायाची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीधर स्वामींनी त्यांना स्वप्न जेवून सांगितलं की तू दासबोध संघात जा, आणि त्यानुसार स्वामींनी दर सोमवारी दासबोध सांगितला. अनेक वर्ष ते दासबोध सांगत राहिले. त्यांनी दासबोधावरती जेवढी प्रवचनं केली तेवढी समर्थ संप्रदायात अन्य कुणीही केली नसतील. त्यांनी जितके सखोल चिंतन करून हा सगळा दासबोध सोडवला तेवढं सखोल चिंतन करून दासबोध कोणीही सोडवला नसेल. दासबोध आणि ज्ञानेश्वरी या दोन्हींचा विलक्षण समन्वय आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. हा समन्वय म्हणजे पॉलिसी नव्हती, धोरण नव्हतं, सगळे संप्रदाय एकत्र यावेत अशा प्रकारची उथळ कल्पनाही नव्हती, तर प्रत्यक्ष अनुभवातनं हा समन्वय जन्माला आलेला होता. कबीराने म्हटलेलं आहे, मैं कहता आखन देखी ये बात न पडी लिखी, लिखा लिखी तो की नाही देखा देखी बात. त्याप्रमाणे स्वामीजींनी स्वतः अनुभवलं की जे आत्मतत्व ज्ञानदेवाने सांगितलेलं आहे तेच आत्मतत्व दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आणि या अनुभवातनं ही सामाजिक समरसतेची आणि संतांबद्दलच्या समभावाची भूमिका त्यांच्या अंतःकरणात उदित झालेली होती. त्यांचं प्रवचन ऐकणं म्हणजे एखाद्या संगीताच्या मैफिलीचाच आनंद होता. वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे बरवा परतत्व, स्पर्शु ऐसा, या ज्ञानदेवांच्या वचनानुसार किंवा ज्याचे हृदय भगवंत अचळ राहिला निवांत, तो स्वभावेची बोलत तेची ब्रह्मनिरूपण, या समर्थांच्या उक्तीनुसार मितले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे त्यांच्या मुखातनं बाहेर पडत असत. ज्यांनी त्यांची प्रवचनं ऐकली ते खरोखर धन्य झाले. अनंतराव आठवले, के व्ही बेलसरे, विमलजी टकार आणि स्वामी माधवनाथ या लोकांनी आध्यात्मिक प्रवचन करून मराठी भाषा समृद्ध केली, जशी ज्ञानेश्वर तुकाराम आणि रामदास आणि नाथ यांनी आपल्या ग्रंथाद्वारे मराठी भाषा समृद्ध केली, तसे या चौघांनी आपल्या प्रवचनाद्वारे मराठी भाषा समृद्ध केली। अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले, ही आध्यात्मिक जीवनातली एक फार मोठी क्रांती होती। तरुणांबद्दल आपण सारख्या तक्रारी करत राहतो, महाविद्यालयीन युवकांच्या बद्दल आपण उलटसुलट चर्चा करत राहतो, पण परमार्थ जर शुद्ध पद्धतीने सांगितला आणि सांगणारा मनुष्य जर परमार्थ जगत असला तर तरुणांना सुद्धा अध्यात्माची आवड निर्माण होते, याचा वस्तुपाठ आपल्याला स्वामी माधवनाथांनी घालून दिला। पुण्यामध्ये त्यांच्या आधी अशा प्रकारची आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तरुणांची कुठलीही संघटना अस्तित्वात नव्हती। तरुणांची सर्वात पहिली संघटना जर कोणी अस्तित्वात आणली असेल तर ती माधवनाथ स्वामींनी अस्तित्वात आणलेली आहे, आणि अनेक तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांनी आकर्षित होऊन शुद्ध परमार्थ त्यांच्याकडनं समजून घेतला। माधवनाथ स्वामींनी शुद्ध परमार्थ सांगत असताना त्याच्यामध्ये सध्या समाजात प्रचलित असणारे जे इतर दूषित घटक आहेत ते कधी आज शिरू दिले नाही। प्रदूषणमुक्त अध्यात्म हे ते सांगत राहिले। कधी त्यांनी त्याच्यामध्ये संघ, हिंदुत्व, राजकारण, अमुक पक्ष, तमुक पक्ष या गोष्टी कधी शिरू दिल्या नाहीत। मला आठवत आहे त्यांना चंप भिशिकरांनी प्रश्न विचारला, चंप भिशिकर त्यांना म्हणाले की मी ध्यानाला बसतो पण माझं ध्यान फार काही लागत नाही, मी ध्यानामध्ये फार खोल उतरू शकत नाही, हे कशामुळे होतं? तेव्हा माधवराव समितीने उत्तर दिलं, तुम्हाला ध्यानामध्ये जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला संघ सोडावा लागेल, त्यातनं बाजूला व्हावं लागेल, पूर्ण साधनेसाठी आपलं जीवन समर्पित करावं लागेल। केव्ही बेलसरांचा एक प्रसंग मला आठवतो, गोंदला जे हॉस्पिटल निघालं आणि त्या हॉस्पिटलचं उद्घाटन केव्ही बेलसरांनी केलं, तेव्हा महत्वाची सूचना त्यांनी दिली, बाबांनो नामस्मरणाची जागा समाजसेवा घेईल असं कधी होऊ देऊ नका, नामस्मरणावरती समाजसेवेने कुरघुडी केलेली आहे आणि आता गोंदवलं हे नामापेक्षा समाजसेवेसाठी ओळखलं जात आहे, असं कधी होऊ देऊ नका, हॉस्पिटल चालू द्या, काम चांगलं आहे, पण नामस्मरण हा महाराजांचा मुख्य संदेश आहे, तो कधी विसरू नका। त्याप्रमाणे माधवनाथ स्वामींनी इतर कुठलेही इलिमेंट अध्यात्मामध्ये कधी शिरू दिले नाहीत, आणि शुद्ध ज्ञानेश्वरी, शुद्ध दासबोध, शुद्ध भागवत, शुद्ध ब्रह्मसूत्र, आत्मज्ञानाची संकल्पना, आपल्याला मुक्त व्हायचं आहे, आपल्याला स्वयंच मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे, आपला शेवटचा जन्म आहे, मला नंतर मुक्त व्हायचं नाही, या सजन्मे येण्याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजी निराळे हे ध्येय त्यांनी साधकांसमोर ठेवलं, आणि या ध्येयापासून साधकांना कधी त्यांनी विचलित होऊ दिलं नाही हे त्यांच्या प्रवचनाचं वैशिष्ट्य होतं, हे त्यांच्या कार्याचं अधिष्ठान होतं। मला आनंद वाटतो म्हणून शेवटचे दोन वाक्य मी मकरंदनाथांबद्दल बोलणार आहे। स्वामी मकरंदनाथ आणि आम्ही दोघे बारामतीला एकत्र होतो, आम्ही महाविद्यालयाला बारामतीला शिकलेलो आहोत। स्वामी स्वरूपानंदांनी जे कार्य केलं त्यात संघटनात्मक कार्य त्यांना कमी करता आलं, कारण स्वामी स्वरूपानंद हे सर्व काळ सोम बोधामध्ये आणि भावामध्ये असायचे, त्या भावामध्ये त्यांना फार कार्य करता आलं नाही। स्वामी स्वरूपानंदांची अवस्था ही रामकृष्ण परमहंसांसारखी होती आणि माधवनाथ स्वामींची अवस्था स्वामी विवेकानंदांसारखी होती, त्यामुळे रामकृष्णांचा शुद्ध विचार जसा विवेकानंदांनी जगाला समजावून सांगितला, जे काम विवेकानंदांनी रामकृष्णांच्या बाबतीत केलं तेच कार्य स्वामी माधवनाथांनी स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीत केलं। माधवनाथांच्यामुळे स्वरूपानंदांचा विचार सगळीकडे महाराष्ट्रात दूरवर पसरला आणि जे काम माधवनाथ स्वामींनी केलं त्यातल्या संघटनेला वर्धिष्णू करण्याचं काम मकरंदनाथांनी केलेलं आहे। जेव्हा समर्थांनी संभाजी महाराजांना पत्र पाठवलं त्या त्या पत्रात लिहिलं होतं, आहे तितके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे, जिकडे तिकडे शिवरायास आठवावे, जीवन तृणत मानावे, येलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे, आहे तितके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे ही फार महत्वाची गोष्ट आहे. मकरंदनाथांनी माधवराव स्वामींनी त्यांच्याकडे जे सोपवलं होतं ते तर जतन केलं, पण पुढे त्यामध्ये त्यांनी भर घातली. नुसतं अध्यात्म मंगलधाम राहिलं नाही, गणेशपुरम निर्माण झालं, भूगावचं साधन केंद्र निर्माण झालं, माधवानंदांनी पौडच्या पुढे गिरीवन निर्माण केलं. ही सगळी ठिकाणं म्हणजे माधवनाथ स्वामींची अलीकडच्या काळातली तीर्थक्षेत्र आहेत. आमच्या दृष्टीने ही देवाणी आळंदी आहेत आणि त्याद्वारे स्वामींचा विचार सगळीकडे पसरत जातो आहे. स्वामींचं प्रत्यक्ष स्मारक म्हणजे भूगावचं स्वामींचं ते सगळं स्थान आहे किंवा अध्यात्म मंगलधाम गणेशपुरम आहे. समर्थाने देहदेवतांना सांगितलं, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, प्रेमी आहे जगत जीवने निरंतर, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध, असताना करावा खेद भक्तजनी, नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायुज्यतेची वाट गौसेल की. आज जर स्वामी आले तर स्वामी सुद्धा त्याच भाषेत म्हणतील, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, प्रेमी आहे जगत जीवनी निरंतर, गणेशपुरम भूगाव येथे माझा असे ठाव, नका करू धावा धाव वृथासीन, ज्ञानेश्वरी दासबोध हाच माझा स्वरूपबोध, अस्थान करावा खेद भक्तजनी. मग अशी ससुरदेताईने सांगितलं की स्वामी गेले आहेत असं आम्हाला कधी वाटत नाही, स्वामी आहेतच. मकरंदनाथांच्या रूपाने, माधवानंदांच्या रूपाने, भूगावच्या रूपाने, गणेशपुरमच्या रूपानं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांच्या रूपानं स्वामी आजही आहेत आणि अजूनही ते कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला जन्मशताब्दीच्या निमित्ताने अंतःकरणपूर्वक वंदन करून माझ्या वाणीला मी विराम देतो.
आदरणीय सुनीलजींची मंत्रमुग्ध करणारी ओघवती वाणी आपण त्यात सुस्नात होऊन गेलो. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. सुनीलजींच्या परमभाग्यानी त्यांना अहेतुक दयेची प्रचिती आली. स्वामीजींच्या सहवासात अनेक साधकांना असा अनुभव आला आहे. स्वामी माधवनाथांनी पावस येथे जे प्रवचन केलं त्याविषयी आपण सर्वांनी अनेकदा ऐकलं आहे, पण त्या प्रवचनाचे श्रोते होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं असे सुनीलजी आज स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी वर्षातल्या या प्रमुख कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित आहे हे आपलंही मोठं भाग्यच आहे. त्यांच्या सदिच्छा मंडळाच्या कार्याला सदैव मिळत राहोत. असेच आपल्या मंडळाविषयी आत्मीयता असणारे आदरणीय विजयरावजी कुवळेकर, आज ते साता समुद्रापलीकडील त्यांची यात्रा पार करून खास आपल्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. बरीच वर्ष ते सकाळचे संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांची ही कारकीर्द निस्पृह आणि संवेदनाशील पत्रकारितेचा ठसा उमटवून जाणारी ठरली. पत्रकारितेव्यतिरिक्त लेखनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. मनाला व्यग्र करणाऱ्या पत्रकारितेच्या भाऊगर्दीत सुद्धा त्यांच्या अंतःकरणातील श्रद्धा आणि संतप्रेम आढळ आहे. स्वामी मकरंदनाथ आणि विजयरावजी यांच्यामध्ये एक अतूट स्नेहभाव निर्माण झाला आहे. त्याच प्रेमापोटी ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
परमपूज्य स्वामी मकरंदनाथ, आदरणीय बापूसाहेब वाकडे, आदरणीय सुनीलजी चिंचोळकर, आदरणीय मिलिंदादा लिमये, आपण सर्वजण मित्र, पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आणि मातोश्री सरलाताईंच्या जन्मशताब्दी वर्षात हा पारायण सोहळा होतो आहे. या पारायण सोहळ्याच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला देणं हाही मला मिळालेला प्रसाद आहे अशी माझी भावना आहे. आणि स्वामी मकरंदनाथ अत्यंत आत्मीयतेनं अनेकदा अशी संधी मला देत असतात, हा त्यांचा आशीर्वाद आहे असं मी समजतो. हे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, पण मला असं वाटतं एका अर्थी सद्गुरु स्मरणाचं पारायण या निमित्तानं आपण सातत्यानं करतो आहोत. योगायोग असा की या स्वामी माधवनाथांच्या आणि मातोश्रींच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांचे उत्तराधिकारी स्वामी मकरंदनाथ यांची षष्टब्दपूर्ती 22 मेला झाली. त्याचा वेगळा सोहळा मोठं काही करायचं नाही असं त्यांनी ठरवलं. मला असं वाटलं की दुधात जशी साखर विरघळून जात असते तसं सद्गुरूंच्या स्मरणामध्ये आपलं आयुष्य विरघळून गेलेलं आहे अशा भावनेनं मकरंदनाथांनी हे सर्व काम केलेलं आहे. स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन मला एकदा झालं, पण स्वामी माधवनाथांचं 2-3 दुरून दर्शन, थोडं जवळून दर्शन झालं, पण माझा निकटचा संपर्क आला नाही किंवा निकटचा परिचय झाला नाही, माझा योग नव्हता. मी त्यांना दुरूनच पाहत आलो, त्यांच्याबद्दल ऐकत आलो, वाचत आलो, आणि पत्रकारितेत असताना सुद्धा चांगल्या माणसांबद्दल चांगलं वाचावं, चांगलं ऐकावं, चांगलं पाहावं अशा भूमिकेतून मी निरीक्षण नेहमी करत असतो, तसं करत आलो. हे त्रयस्थपणाचं निरीक्षण आपोआप घडत गेलं आणि मला असं वाटतं, मिलिंददादा मला म्हणाले की हे जे तुम्ही त्रयस्थपणानं पाहिलंय हे तुम्ही सांगा. याचं कारण अनुयायित्व असलं की आत्मीयता येते आणि जवळून बघता येतं संतांना, त्यामुळे त्यांचं मोठेपण अधिक आपल्याला समजतं, हे खरं, आणि हा मोठ्या आनंदाचाही भाग असतो. पण त्यात त्रयस्थपणा किंवा तटस्थपणा राहतोच असं नाही, आणि म्हणून या दुरून पाहण्यातलं वैशिष्ट्य जर जाणवलं असेल तर ते मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि विशेषतः ज्या काळात त्यांनी ते काम केलं त्या काळाच्या पार्श्वभूमीवर मला जे विशेषत्वानं जाणवलं ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. गेल्या 40-50 वर्षांमध्ये आपण जर आठवलं तर आपल्या असं लक्षात येईल, अशांतता आणि अस्वस्थता हे या काळाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. एका बाजूला वाढती भोगलोलुपता, पैसा प्रधानता, मूल्यहीनता आणि परिणामी नैतिक घसरण हे सातत्यानं समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण वेगवेगळ्या पातळ्यांवरती पाहत आलेलो आहे. या काळाच्या पार्श्वभूमीवर, या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वामी माधवनाथांनी काम केलं. प्रवाहात असताना, प्रवाहानं लिप्त न होता, प्रवाह शुद्ध करायचा असा स्वरूपाचं हे अवघड काम होतं. आणि स्वामी असं म्हणायचे, मी जे वाचलंय त्याच्यात, की स्वामी म्हणायचे की ही शुद्धी बाहेरून नव्हे, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आतून ही शुद्धी व्हायला पाहिजे, ही त्यांची दृष्टी होती, तशीच त्यांची शिकवण होती, आणि मुख्य म्हणजे तसंच त्यांचं आचरण होतं. स्वामीजी म्हणजे अलिप्तता आणि शुद्धता. आचरणाचं अधिष्ठान जर नसेल तर ती शिकवण कधीही प्रभावी ठरू शकत नाही. याची अनेक उदाहरणं आपल्याला सहज आठवतील, मी त्या तपशीलात जात नाही, परंतु नैतिक अधिष्ठान असलेल्या शब्दांनाच मंत्राचं स्वरूप प्राप्त होतं हे आपल्याला इतिहास साक्ष देऊन सांगतो. आणि म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं आपण सातत्यानं म्हणत आलो, ऐकत आलो, त्याची प्रचिती स्वामी माधवनाथांच्या रूपानं आपल्याला मिळाली. आता ही प्रचिती अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा किती दुर्मिळ आहे हे मी आपल्याला सांगायला नको, एवढं म्हटलं म्हणजे पुरेसं आहे. खरं तर आज आपण स्वामीजींचं हे कृतज्ञ स्मरण करतो आहे आणि त्यांच्याबद्दल, त्यांच्या गुणांचं, त्यांच्या कर्तृत्वाचं, त्यांच्या मार्गदर्शनाचं, आशीर्वादाचं स्मरण करतो आहे. पण संतांना ज्या ज्या दिव्यातून जावं लागलं त्या सगळ्या दिव्यांमधून त्यांनाही जावं लागलं. मला सहज आठवतं इंदिरा संत कवयित्री आपल्याला माहित आहेत, त्या अतिशय सात्विक कवयित्री. त्यांना एकदा एका मुलाखतीत विचारलं गेलं की कवितेनं तुम्हाला सगळं दिलं, तुम्ही कवितेला काय दिलं? इंदिराबाईंनी शांतपणाने एका वाक्यात उत्तर दिलं, मी कवितेला माझं सगळं आयुष्य दिलं. हे सगळं आयुष्य दिल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. स्वामीजींनी तर संपूर्ण आयुष्याचं आंतरबाह्य समर्पण केलं आणि या सर्वस्व समर्पणानंच त्यांच्यातलं संतत्व तुमच्या माझ्या मनामध्ये ठसलं, प्रगट झालं. स्वामीजी म्हणायचे की आपण सर्व देतो पण स्व देत नाही. आणि हे स्व देणं कसं साधलं पाहिजे, कसं साध्य करता येईल, त्यासाठी काय केलं पाहिजे, कुठल्या मार्गानं गेलं पाहिजे, हे सामान्य जनांना सांगण्यामध्ये स्वामीजींनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. संतांना समाजानं त्रास द्यावा आणि संतांनी समाजाला सर्वांना प्रेम द्यावं ही परंपरा आपल्याला नवी नाही आणि काही परंपरा अशा आपण कायम ठेवत असतो, तशी ही परंपरा स्वामीजींना अनुभवता आली. अगदी छोटं मला उदाहरण कळलं की ज्यावेळेला अगदी सुरुवातीला त्यांनी काम सुरू केलं आणि श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र सांगायला सुरुवात केली तेव्हा काही मंडळी म्हणाली, अहो काय हे मर्तिकाचा मंत्र सांगतायत. तर आता त्या लोकांना हे कळलं नाही की हा मंत्र मर्तिकाचा नव्हता तर जगणंच नव्हे तर मरण सुद्धा कसं खऱ्या अर्थानं सुखाचं करता येईल त्याचा मंत्र होता आणि तो ते आयुष्यभर सर्वांना देत राहिले. ज्ञानेश्वर माऊलींना समाजानं छळलं पण त्यांनी समाजासाठी पसायदान मागितलं, तीच परंपरा माधवनाथांनी अनुसरली. मगाशी मी काळाच्या लक्षणांचा उल्लेख केला, तशा काळामध्ये आत्मसुखाचा आणि नैतिक शुद्धाचरणाचा मार्ग स्वामीजी सांगत राहिले. ज्या काळामध्ये ध्यानधारणा हा शब्दही फारसा समाजापर्यंत पोहोचलेला नव्हता पूर्ण अर्थानं, किंवा क्वचित प्रसंगी तो थट्टेचा विषय व्हावा असं वाटत होतं, त्या काळी स्वामीजी ध्यानधारणेचं महत्व सांगत राहिले. आणि योगायोग द्रष्टे पण पहा, आज 50 वर्षांनंतर आता सर्वजण ध्यानधारणा कशी आवश्यक आहे हे अध्यात्मापासून विज्ञानापर्यंतच्या सर्व क्षेत्रातली मंडळी सांगताहेत, मान्य करताहेत. पण माधवनाथांची दोन तीन वैशिष्ट्ये मला जाणवली. एक म्हणजे प्रापंचिकांना त्यांनी परमार्थाकडे वळवलं, मोठ्या प्रमाणावर वळवलं. आणि प्रपंच नेटका करा पण परमेश्वराचा समजून करा हाच परमार्थ असं त्यांनी सांगितलं. आणि हे सांगताना परत मगाशी मी म्हटलं तसं आधी केले मग सांगितले, स्वतः त्यांनी त्याच प्रकारचा प्रपंच केला. दुसरं म्हणजे परमार्थ म्हणजे नुसती शाब्दिक पोपटपंची नव्हे तर तो आचरणाचा मार्ग आहे, हे प्रचितीचं बोलणं ते सातत्यानं सांगत राहिले आणि त्यातून समाजापुढे तरुणांपुढे लोकांपुढे आदर्श ठेवत राहिले. दुसरी दोन वैशिष्ट्ये म्हणजे अध्यात्म साधना म्हणजे काहीतरी फार अवघड गोष्ट आहे, ठराविक लोकांनाच ती जमू शकते आणि तीही साधारणपणे साठी उलटल्यानंतर वार्धक्यामध्ये करायची असते अशा स्वरूपाचा एक समज होता. या गैरसमजातून स्वामीजींनी फार मोठ्या प्रमाणावर लोकांना बाहेर काढलं. त्याच्यामध्ये उच्च विद्याविभूषित मंडळी आहेत, तशीच एखादा सामान्य अशिक्षित मनुष्य सुद्धा आपल्याला त्याच्यात दिसतो, कारण परमार्थाकडे वळण्यासाठी व्यावहारिक भौतिक शिक्षणाच्या अटीची कुठलीच गरज नसते. या प्रकारचं एक काम आणि या अवघड साध्याकडे कसं जावं याच्यासाठीचा जो मार्ग आहे तो अत्यंत सहजतेनं सोपा वाटावा अशा पद्धतीनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत प्रेमानं, अत्यंत ममतेनं, अत्यंत जिव्हाळ्यानं करत राहिले. हे पण त्यांचं सांगणं वृक्ष तत्वज्ञान कधीच नव्हतं, त्यात मातेची ममता होती, मातेचं प्रेम होतं आणि अपत्यावर जसं माता प्रेमानं जिव्हाळ्यानं करते तशा स्वरूपाचं प्रेम त्यात सामावलेलं होतं. आता हे जे प्रेम आहे हे तुम्ही त्यांची मुद्रा आठवा. मी तर त्यांना फार भेटलो नाही, आपल्यापैकी अनेक जण त्यांच्या सहवासात होते. त्यांची मुद्रा आठवा, त्यांचा स्वर आठवा, अतिशय प्रेमानं त्यांचं बोलणं आठवा. किंवा एखादा मिश्किल त्यांनी केलेला विनोद आठवा, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला हे मूर्तिमंत प्रेमच दिसेल आणि ह्या प्रेमामध्ये ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती याचा मुख्य आधार होता. कुठलाच लाभ त्यांना मिळवायचा नव्हता, कुणाकडूनच काही मिळवायचं नव्हतं, कारण जे कुणालाच मिळत नाही किंवा फार थोड्या लोकांना मिळतं ते सर्व त्यांना मिळालेलं होतं परमेश्वर कृपेनं. आणि ती श्रीमंती सगळ्यात मोठी होती. सद्गुरूंची जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ही सद्गुरूंच्या कृपेची प्रचिती त्यांनी घेतली होती आणि तीच आपल्या शिष्यांनाही ते सातत्यानं देत राहिले. दुसरा भाग असा की या मार्गाकडे, मगाशी ज्याचा उल्लेख सुनीलजींनी केला, तरुणांना या मार्गाकडे वळवणं आणि तेही तरुणांमधली व्यसनाधीनता ताणतणाव हे सगळं वाढत जात असतानाच्या काळामध्ये तरुणांना या मार्गाकडे वळवणं, तरुण भरकटतो आहे अशी समाज मनामध्ये भावना असताना वळवणं ही फार अवघड आणि फार महत्वाची गोष्ट होती. स्वामीजींच्याकडे ज्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आला आणि कुठलीही प्रसिद्धी न करता, कुठलीही जाहिरात न करता, कुठलाही झगमगाट न करता हा तरुण वर्ग जोडला गेला, मला असं वाटतं हे सच्छक्तीचं संवर्धन होतं, माणूस घडवणं असं त्याचं ते वर्णन करत असत. आणि हे सच्छक्तीचं संवर्धन व्यापकदृष्ट्या समाजाच्याही तात्कालिकच नव्हे तर दूरगामी हिताचं होतं आणि आहे आणि त्याचं महत्व कायम राहील. आजही स्वामी मकरंदनाथ हे काम करताहेत, स्वामी माधवानंद हे काम करताहेत. स्वामी मकरंदनाथांकडे येणाऱ्या तरुणांची संख्या, मुलांची संख्या, मी आता अमेरिकेत होतो, 5 आणि 7 वर्षाची मुलं ज्या पद्धतीनं स्वामीजींबद्दल बोलत होती आणि स्वामीजींशी बोलत होती, मला असं जाणवलं की कुठेतरी स्वामी मकरंदनाथांच्या आंतरीच्या जिव्हाळ्याशी त्यांचं नातं जुळलेलं आहे. अध्यात्म मुलांना कळेल न कळेल आता, पण हा आंतरीचा जिव्हाळा जेव्हा जुळतो तेव्हा ये हृदयीचे ते हृदयी घातले हे होऊ शकतं. या प्रकारचा वर्ग अध्यात्माकडे येणं, अध्यात्माकडे येणं म्हणजे तो शुद्ध अध्यात्माकडे येणं, नैतिक मार्गाकडे येणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि माधवनाथांनी म्हटलं की सुख हा पदार्थ आत आहे, बाहेर नाही, आपणच सुखरूप आनंदरूप आहोत असं ते सांगत. आणि या प्रकारचा एका बाजूला ऐहिक भोगांच्या आनंदाचा आणि तात्कालिक सुखांचा, वरकरणी दिसणाऱ्या सुखांचा प्रभाव वाढत असताना हा शुद्ध आनंदाचा विचार, आत्मानंदाचा विचार समाज मनामध्ये रुजवणं आणि तोही मुख्यतः पुढच्या पिढ्यांच्या मध्ये रुजवणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि तेही मी म्हटलं तसं कोणताही झगमगाट नाही, गाजावाजा नाही, प्रसिद्धी नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हटलं जातं, पण प्रापंचिक अडचणीवर तोडगे शोधणं वगैरे असे कुठलेही चमत्कार स्वामीजींनी केलेले नाहीत, पण असं काहीही न करता शुद्ध ज्ञानाचा मार्ग सांगून एवढ्या मंडळींना या प्रवाहात आणणं हाच माझ्या मते फार मोठा चमत्कार आहे. याच्यापेक्षा मोठा चमत्कार असू शकत नाही. तेव्हा स्वामी माधवनाथांनी सांगितलं की परमार्थाची कोणतीही साधना हा केवळ श्रवणाचा विषय नाही, आचरणात आणण्याचा विषय आहे. न करता अनुभव यायचा नाही, न करता परमार्थ व्हायचा नाही, हे त्यांनी त्यांचं जीवन हेच त्याचं मूर्तिमंत उदाहरण ठरलं. मी सरलातही यापेक्षा वेगळ्या मानत नाहीत, कारण त्या एकरूपच होत्या. अलीकडच्या काळामध्ये बोलताना स्वामी मकरंदनाथांनी सांगितलं की साधेपणा, सेवाभाव, संयम, सातत्य, शांती, समाधान आणि संघटन ही जीवनसूत्र आहेत आणि सद्गुरू माधवनाथ हा या जीवनसूत्रांचा मूर्तिमंत आविष्कार होता. माधवनाथांनी एकदा असं सांगितलं, कुणीतरी त्यांना संतत्वाबद्दल बोललं तेव्हा ते म्हणाले, माझे सद्गुरू स्वरूपानंद हे हिमालय होते, मी पर्वतीच्या टेकडी एवढाही नाही. आता ही जी लीनता आहे हे सर्व स्वामी मकरंदनाथांच्या ठाई सुद्धा आपल्याला दिसतं. या सर्व सद्गुणांचा आविष्कार, या सर्व लीनतेचा आविष्कार, सत्कार्याचा आविष्कार, या प्रकाशाचा आणि या चैतन्याचा आविष्कार आपल्याला मकरंदनाथांच्या ठाई सुद्धा दिसतो. मला असं वाटतं अखंड चैतन्याच्या प्रवाहाची अखंड परंपरा म्हणजे काय ते हेच असावं. देहरूप जातं, राहतं ते कार्यरूप, राहतं ते चैतन्यरूप, राहतो तो प्रकाश आणि हा प्रकाश अखंड प्रवाह आहे। माधवनाथ आज देहरूपाने नसले तरी चैतन्य रूपाने आपल्या देहात आहेत, आपल्या मनात आहेत, आपल्या हृदयात आहेत। आणि स्वामी मकरंदनाथांसारखे सद्गुरु तीच तोच प्रकाश पुढच्या पिढ्यांसाठी प्रवाहित करत आहेत। या सर्वांना वंदन करतो आणि थांबतो। नमस्कार।
आजच्या जगात आदरणीय विजयरावजींसारखे पत्रकार असू शकतात यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल। विजयरावजींची ओजस्वी वाणी, त्यांची तरल भावना स्वामीजींविषयी, आपल्या मंडळाच्या कार्याविषयी त्यांची आत्मीयता व्यक्त करणारी होती। आज आपल्यासाठी अतिशय आनंदाचा, भाग्याचा दिवस आहे। स्वामीजींचं जीवन ज्यांनी अगदी जवळून पाहिलं, स्वामीजींचं सान्निध्य ज्यांना लाभलं, आपल्या मंडळाविषयी ज्यांच्या मनात सदैव सदिच्छा आहेत, असे मान्यवर मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपल्या या कार्यक्रमासाठी इथे आले आहेत। मंडळातर्फे आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांचा आपण आता सत्कार करूया। मी पूजनीय स्वामी मकरंदनाथांना विनंती करते की त्यांनी हे सत्कार करावेत। आदरणीय बापूसाहेब वाकडे, आदरणीय सुनीलजी चिंचोळकर, आदरणीय विजयरावजी कुवळेकर, यानंतर मी आदरणीय बापूसाहेबांना आणि सद्भक्त सौभाग्यवती जयाताईंना विनंती करते की त्यांनी पूजनीय स्वामी माधवनाथ व पूजनीय मातोश्री सरलाताईंच्या प्रतिमेला हार अर्पण करावा। यानंतर सद्भक्त सौभाग्यवती मेधाताई गंधे यांच्या सुमधुर आवाजात आपण ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग ऐकूया।
रुणु झुणु रुणु झुणु रे भ्रमरा, सांडी तो व गुणु रे भ्रमरा, रोडो झोडो रोडो झोडो रे भ्रमरा, सांडी तू अवगुणो रे भ्रमरा, रोडो झोडो रोडो झोडो रे भ्रमरा, सांडी तू अवगुणो रे भ्रमरा, चरण कमल दळो रे भ्रमरा, चरण कमल दळो रे भ्रमरा, भोगी तू निश्चळ रे भ्रमरा, रुणु झुळु रुणु झुळु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, सुमन सुगंधो रे भ्रमरा, सुमन सुगंधो रे भ्रमरा, परिमळो वेदो रे भ्रमरा, परिमळो वेदो रे भ्रमरा, भ्रमरा, रुणु झुळु रुणु झुळु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, रुणु झुळु रुणु झुळु रे भ्रमरा, सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरो रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरो रे भ्रमरा, बाप रखो मा देवी वरो रे भ्रमरा, भ्रमरा, रुणु झुळु रुणु झुळु रे भ्रमरा, रुणु झुळु रुणु झुळु रुणु झुळु रुणु झुळु रुणु झुळु रे भ्रमरा, सांडी तो अवगुणु रे भ्रमरा।
माझ्यासारख्या अगदी लहान वयात स्वामीजींकडे आलेल्यांसाठी आणि स्वामीजींचं दर्शन ज्यांना होऊ शकलं नाही अशा साधकांसाठी स्वामीजींचं अलौकिक जीवन, त्यांचं उत्तुंग कार्य, त्यांचं भावचरित्र उलगडून दाखवण्याचं मोलाचं कार्य पूजनीय स्वामी मकरंदनाथ करत आहेत। आपल्या सद्गुरूंच्या बोधाशी, प्रेमाशी आणि कार्याशी ते निजांगानं एकरूप झाले आहेत। आपल्या सद्गुरूंच्या स्मरणात, सद्गुरूंच्या सेवेत ते आपला क्षणन क्षण आणि कणन कण वेचून राहिले आहेत। मी पूजनीय स्वामी मकरंदनाथांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं।
हरि हरि। ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दी निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि संध्याकाळी कार्यक्रम असा जो उपक्रम आपण 4 जून ते 11 जून असा सुरू केला, त्याच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा समारंभ चाललेला आहे। स्वामीजी हे लोकोत्तर पुरुष नक्की होते, त्यांनी केलेलं कार्य त्याची साक्ष देतं आणि स्वामीजींचा जन्मशताब्दी सोहळा आणि स्वामीजींच्या बरोबरीने मातोश्री सरलाताईंचाही जन्मशताब्दी सोहळा आपण साजरा करतो आहोत ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे। योगायोगाने त्यांचं वय एकच होतं। स्वामीजींचा जन्म 1 ऑक्टोबर 1717 आणि सरलाताईंचा जन्म 29 डिसेंबर 17 असं असल्यामुळं त्यांचा शताब्दी सोहळा देखील एकत्रित आला, हा एक मोठाच योगायोग आहे असं मला वाटतं. जसं राम सीता विठ्ठल रखुमाई तसे स्वामी आणि सरलाताई असे आपल्या सगळ्यांच्या मनात तोच भाव आहे. सुनीलजींनी स्वामीजींच्या बरोबरीने सरलाताईंचं जे वर्णन केलं ते सरलाताई म्हणजे एखाद्या देवीसारख्या देवतेसारख्या होत्या असं ते म्हणाले. स्वामीजींचे चिरंजीव बापूसाहेबांनी स्वामीजींच्या ज्या आठवणी सांगितल्या आणि ते म्हणाले की मी सांगतो त्याच्यातली एखादी आठवण त्यांच्या चरित्रामध्ये आलेली नसेल तर मी बापूसाहेबांना सांगू इच्छितो की तुमचा अंदाज खरा आहे. रेल्वेमध्ये स्वामीजींची झडती घेण्यात आली स्टेशनवर उतरल्यानंतर आणि स्टेशन मास्तरकडे जाऊन बॅगेत काय आहे ते दाखवतो असं स्वामीजी म्हणाले हा प्रसंग माहीत होता खरं म्हणजे, पण तो घातला गेला नाही, तेव्हा विस्मरणामध्ये गेला. त्याची आठवण तुम्ही करून दिलीत. आता ग्रंथ तर प्रेसमध्ये गेलेला आहे, छपाईलाही सुरुवात झाली असेल एव्हाना, पण ही आठवण कुठं ना कुठंतरी आपल्याला नक्की घालता येईलच. तसं सुनीलजींनी देखील स्वामीजींची जी आठवण जागवली त्याच्यामध्ये सज्जनगड वर घडलेला जो प्रसंग होता तर तो आम्हाला कोणालाही माहीत नव्हता जो सुनीलजींनी सांगितला. स्वामीजींना जे कार्य करायचं होतं तर त्याच्यामध्ये एक तडफ होती, आत्मविश्वास होता आणि त्याबरोबरच स्वाभिमान हा शब्दही तसा चुकीचा आहे पण ते ज्या दर्जानी काम करत होते त्याची एक योग्य कदर जिथं असेल तिथंच काम करणं योग्य असा त्यांचा निश्चित भाव होता. त्यांच्या कार्यामध्ये तेजस्विता होती. समर्थांनी म्हटलं की बहुतांचे बहुत सोसावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे, हे स्वामीजींच्या जीवनाच्या किंवा स्वामीजींच्या कार्याचं सूत्र होतं असं मला वाटतं. पण जो बहुत सोसेना त्यास बहुत लोक मिळेना हे स्वामीजींना माहीत होतं. स्वामीजींनी त्यांच्याकडे आलेल्या सगळ्यांचं सोसत स्वामीजी गेले, पण बहुत सोसिता उरेना महत्व आपुले याची स्वामीजींना यथार्थ जाणीव होती आणि मी देखील अनेक वेळेला त्यांच्या ठिकाणी ती पाहिलेली आहे. तसे प्रसंग सांगण्याचा हा ही वेळ नाहीये. विजयरावांनी स्वामीजींना प्रत्यक्ष भेटीचा जरी त्यांचा आणि स्वामीजींचा योग आला नाही असं म्हणाले, पण पत्रकारितेच्या एका कार्यामध्ये व्यस्त असताना ते स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाची आणि कार्याची दखल घेत होते आणि त्यांना खडानखडा माहिती होती. आणि विजयरावांजवळ अशी माहिती असते हे मला चांगलं माहीत आहे, कारण दीपे दीपू लाविलाच्या प्रकाशनासाठी त्यांना बोलवायचं होतं. तर विजयराव तुम्ही आमच्या दृष्टीने खरं म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचायचं कसं हाही प्रश्न आम्हाला तेव्हा नक्की वाटलेला होता. पण विजयरावांकडे जेव्हा गिरीश दादा कुलकर्णी गेले तेव्हा विजयरावांना स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, स्वामी मकरंदनाथ, स्वामी माधवानंद या सगळ्यांच्या कार्याची खडानखडा माहिती होती असं गिरीश दादांच्या लक्षात आलं. स्वामीजींचं जे एकूण जीवन आणि स्वामीजींनी घेतलेले कष्ट आणि स्वामीजींचं जे प्रेम सर्वांवर याबद्दल अचूक उल्लेख त्यामुळं विजयरावांच्याही मनोगतामध्ये आला. स्वामीजींच्या जीवनामध्ये हे मान्य आहे की 15 वर्षापर्यंत बापूसाहेब म्हणाले तसे ते काही खूप अलौकिक होते असं अलौकिकत्व त्यांच्या ठिकाणी असं नव्हतं. अगदी लहानपणापासून अलौकिकत्व ही कल्पना नाहीये. एखादी व्यक्ती हळूहळू घडत जाते, ती आपल्या स्वतःला घडवण्याची प्रक्रिया तिची चालू असते. जसे त्यांचे मित्र भाऊ दांडेकर, त्यांनी त्यांना गीतेची संथा दिली आणि तुझ्या जीवनात गीता नसेल तर काही नाही, आणि गीता असेल तर सर्व काही नसेल तरी तुझं जीवन संपन्न असेल असं स्वामीजींना सांगितलं. स्वामीजींचं जीवन कुठेतरी अशा गोष्टींनी सुरू झालं. मला असं वाटतं की स्वामीजींचं जे तरुणपण होतं, म्हणजे आपण असं धरू की 15 किंवा 14 वर्षापासून ते 20-21 वर्षापर्यंत स्वामीजींचं तरुणपणाचं जीवन होतं, आणि जे स्वामीजींकडून आम्ही ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक तरुणपणाचे एक अलंकारच ज्याला म्हणू अशा गोष्टी महत्वाच्या 3 असं मी सांगेन. त्याच्यामध्ये दृढ निश्चय, साहस आणि जिज्ञासा या गोष्टी स्वामीजींच्या ठिकाणी पुरेपूर ठासून भरलेल्या होत्या. मी वय वर्ष 14-15 ते वय वर्ष 20-22-25 असं उल्लेख करेन. त्या दृढ निश्चयांनी त्यांनी अभ्यास केला, व्यायाम केला, गीतेवरचं चिंतन, संथा घेतली. आपले वडील गेल्यानंतर, अकाली वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी कर्तव्यबुद्धी देखील दृढ निश्चयाने ठरवली. त्यांच्यावर त्यांच्या आईची आणि बहिणीची जबाबदारी होती. या दृढ निश्चयामुळेच घेतलेला जो निर्णय आहे तो पार पाडण्याची क्षमता त्यांच्या ठिकाणी होती. कारण हातात काहीच नसताना, मॅट्रिक एवढं शिक्षण असताना आणि नोकरी करायची नाही असा बाणा ठेवलेला असताना ते पुण्यामध्ये आले. एखादी कला शिकून व्यवसाय करत आपण आपला प्रपंच चालवावा असं त्यांनी ठरवलं आणि टेलरिंग शिकण्याकडे ते वळले. त्या दृढ निश्चयापोटीच आपला निश्चय पार पाडण्याची क्षमता त्यांच्या ठिकाणी होती. आणि या दृढ निश्चयानेच लवकरच्या वयात, त्या तुलनेने तेव्हा लवकर लग्नही होत असत, त्यांचा विवाह झाल्यानंतर प्रपंच आणि परमार्थ एकाच जीवनामध्ये आपल्याला करायचं आहे याचं भान त्यांनी ठेवल्याचं त्यांच्या जीवनावरून दिसतं. साहस ज्याला म्हणू, त्यांचं जे तरुणपण होतं, साहस त्यांच्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रगट झालं ते तसं वेगळं होतं. त्या काळी स्वातंत्र्याकरता चळवळी असा तो काळ होता. स्वामीजींना या कोणत्याही गोष्टीमध्ये प्रापंचिक जबाबदारी आल्यामुळं तसं लक्ष थेट घालण्याची अशी शक्यता नव्हती. पण जे प्रपंचाकरता आणि पुढे परमार्थाकरताही आवश्यक अशा गुणांची जोपासना ते करण्यासाठी देखील धैर्य लागतं. त्यांनी अतिशय कष्टाळूपणात तेव्हा असं सांगत असत की 14-14 तास मी मशीन चालवलं. कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा ठेवायला देखील धैर्याची गरज असते. एक नेमस्त वर्तन देखील धैर्यामुळे शक्य होतं. वक्तशीरपणा, बापूसाहेबांनी सांगितलं पुढच्या त्यांच्या जीवनामध्ये ते आत्ता काय करत असतील, आत्ता किती वाजलेत आणि स्वामी काय करत असतील हे कोणीही सांगावं इतकं वक्तशीर त्यांचं जीवन होतं. पण ते त्यांनी सवयीनी आणि धैर्यानीच अंगी बाणवलं, कारण आपल्या ठिकाणी ते धैर्यच कमी पडतं असं जाणवतं. तसंच व्यायाम त्यांनी जो केला, व्यायामाचं एक व्रत घेतलं. अजून एक तरुणपणाचा त्यांचा विशेष म्हणजे जिज्ञासा असं मला वाटतं. कारण ते असं सांगत की मशीनवर काम करत असताना पाठांतराप्रमाणे गीतेचे श्लोक, उपनिषदातल्या ऋचा ते म्हणत असत आणि त्यातून त्यांना गीतेच्या अंतरंगात, उपनिषदांच्या अंतरंगात डोकवण्याची जिज्ञासा निर्माण झाली. त्याप्रमाणे त्यांनी चिंतनही केलं. त्यांच्या तोंडून ऐकलेलं ही आहे की वेगळे वेगळे जे ग्रंथ आहेत तर ते ग्रंथ त्याच्यामध्ये असणारा अर्थ हा शुद्ध आचरणाने आणि स्वतःच्या बुद्धीने आकलन करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच्यातूनच पुढच्या काळात म्हणजे तरुणपणातच पण पुढच्या काळात त्यांच्या ठिकाणी एक प्रकारची ब्रह्म जिज्ञासा ज्याला म्हणू अशी निर्माण झाली. पण याच्यासाठी त्यांना अजून थोडा पुढचा काळ जावा लागला. आपल्या प्रपंचाच्या मर्यादा लक्षात घेणं आणि असं सगळं करत एक प्रकारे भावना प्रधानता आणि भक्तीकडं असं त्यांचं जीवन वळलं माझ्या कल्पनेप्रमाणे. बापूसाहेबच जास्त सांगतील पण ते त्यांच्या चाळीशीच्या आतच जी पूजा करत असत त्या पूजेबद्दल त्यांच्या शेजाऱ्यांनी असे उद्गार काढले की हे पूजा झाल्यानंतर जो हंबरडा फोडतात हाक मारतात की हाक आम्हाला देखील चाळीमध्ये दूरवर शेजारच्या घरामध्ये देखील ऐकू जात असे. त्यांच्या ठिकाणी नक्कीच भक्तीचा अंकुर देखील निर्माण झाला. मध्यम वयाचे जी वैशिष्ट्य आहेत ती दृढनिश्चयातूनच त्यांची पुढं आली असं मला वाटतं. ते म्हणजे विलक्षण सातत्य त्यांच्या जीवनामध्ये. दृढनिश्चयाशिवाय सातत्य अशक्य आहे. तसं साहसातूनच गुणांची जोपासना तसं साधनेला सुरुवात हेही साहसातूनच झालं. कारण त्यांनी साधनेला सुरुवात केली तीच तीन साडेतीन तास बैठक अशीच साधनेला सुरुवात केली. सर्वसाधारणपणाने समोर आलेली व्यक्ती साधना सांगितल्यानंतर ही कमीत कमी किती करावी लागेल असं विचारते असा माझा अनुभव आहे. म्हणजे हे 20 मिनिटं पुरेल का 25 मिनिटं पुरेल का अर्धा तास पुरेल का एक तास पुरेल. पण मार्गदर्शन नसताना देखील बसून करण्याची उपासना त्यांनी 3 तासाच्या बैठकीपासूनच सुरुवात केली. मला असं वाटतं की साधनेची एक निश्चयपूर्वक कृती त्यांच्या साहसी स्वभावातूनच निर्माण झाली. एक सेन्स ऑफ प्रपोर्शन ज्याला म्हणू. कोणतीही गोष्ट काय आणि किती खायचं काय आणि किती प्यायचं काय आणि किती फिरायचं कुठं आणि कशा करता अशा वाचायचं काय आणि किती हे जे सेन्स ऑफ प्रपोर्शन आहे हे त्यांनी आपल्या जीवनामध्ये बसवलं आणि सातत्यपूर्ण ते त्याबाबत राहिले. त्याच्यातूनच माझी अशी कल्पना की वाचनानी जिज्ञासेनी त्यांच्या ठिकाणी एक जन्म आणि मृत्यू याच्याविषयी कुतूहल किंवा मृत्यूचा बसलेला धक्का एकदा दोनदा त्यांच्या कुटुंबामध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्यातूनच त्यांच्या चिंतनाने आत्मनात्मविवेक जागा झाला. सभोवतालच्या परमार्थाचं निरीक्षण देखील सुनीलजी त्यांनी त्या काळामध्ये केलं. प्रत्यक्ष प्रवचन सुरू करायच्या आधी ज्या ज्या ठिकाणी प्रवचन चालतात त्या त्या ठिकाणी किंवा धार्मिक कार्यक्रम चालतात त्या ठिकाणी ते कसे चालतात हे त्यांनी पाहिलं. फाटक्या सतरंजांवर वाती वळत मंडळी बसलेली आहेत. कीर्तनकार किंवा प्रवचनकार कीर्तन करतो आहे. प्रवचन झाल्यानंतर त्याच्या पुढे 5 पैसे 10 पैसे तेव्हा मोठे होते पण 5 पैसे 10 पैसे टाकून लोक निघून जात आहेत. सासू सुनांच्या बाबतच्या गोष्टीच्या गप्पा प्रवचन चालू असताना मागं खांबाला टेकून बायका मारताहेत. अशा प्रकारचा परमार्थ त्यांनी पाहिलेला होता आणि त्यांच्या अंतर्मुखतेतून असा परमार्थ नसला पाहिजे आणि कसा परमार्थ असला पाहिजे हे त्यांनी नक्की केलं असं मला वाटतं. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीतून ईश्वर प्रेम त्यांच्या मध्यमवयीन वयामध्ये नक्की निर्माण झालं आणि ते मोठ्या तळमळीने भक्तीने पूजा करायला लागले. नियंत्रित उद्योग ठेवायचा हे देखील प्रापंचिक साहसच मी समजेन. कारण स्वामीजी सांगत असत की त्या काळी कुठेही दुकान सुरू करून लक्ष्मी रोडवर जाणं कापड दुकानदारांनी हे त्याचं एक उद्दिष्टच असायचं. पण त्यांनी एकाच ठिकाणी सातत्याने दुकानदारी केली आणि दुकानदारीचा उद्देश आपल्या प्रपंचापुरता आहे आणि आपला उद्देश जीवनाचा आत्मदर्शनाकरता आहे असं पक्क ठेवलं. त्यामुळे दुकानदारी देखील फार मोठी करायची नाही आणि पैशाच्या मागे देखील अति लागायचं नाही असं त्यांनी ठरवलं. याच्यातूनच पारमार्थिक गुण मिळवले पाहिजेत असं त्यांच्या मनाने घेतलं आणि जशी भक्ती त्यांनी केली, आत्मानात्म विवेक त्यांनी केला, त्याबरोबरीने शांती राखून व्यवहार करण्याचा जाणीवपूर्वक अभ्यास त्यांनी केला असावा असं मला वाटतं. तसंच अर्जव, दुकानदार अर्जवानी दुकानदारी करतच असतो, पण ते अर्जव सर्वत्र एक स्वभाव म्हणून यावं असं त्यांनी ठरवलं आणि तसं त्यांनी वर्तन केलं. मला असं वाटतं की याच्यातूनच त्यांना एक प्रकारचं ज्ञान वार्धक्य पुढे निर्माण झालं. ते स्वरूपानंदांकडे गेले, स्वरूपानंदांकडून त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. ते ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं त्यापूर्वी 10 वर्ष करतच होते. स्वरूपानंदांनी त्यांचा अधिकार देखील जाणलेला होता. पण स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे स्वरूपानंदांची शिकवण उचलली असे शिष्य कमी असतात. स्वरूपानंद त्यांना असं म्हणाले की ते तयार होऊनच आलेले आहेत असं स्वरूपानंद त्यांच्याबद्दल म्हणत असत. तरी देखील स्वामी स्वरूपानंद चालतात कसे, बोलतात कसे, ते विचार कसे करतात अशा बद्दलचा विचार बाळासाहेब करायला लागले, स्वामी माधवनाथ करायला लागले आणि ते गुण आत्मसात करायला पाहिजेत असं त्यांनी ठरवलं. आणि याच्यातूनच ध्यान आणि ध्यानातून पुढे प्रगती करत करत त्यांचं जीवन एका समत्वाकडे गेलं. पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी, भक्त तो संसारी भाग्यवंत, असं स्वरूपानंद एकदा स्वामी माधवनाथ त्यांच्याकडे गेलेले असताना त्यांना अभंग वाचायला सांगितला, तर तो हा समदृष्टीचा अभंग स्वरूपानंदांनी वाचायला सांगितला. स्वामीजींच्या जीवनात खरोखरच गुणसाम्य असं भगवद्गीता ज्याला म्हणते, ते तिन्ही गुणांबद्दलची एक समत्व वृत्ती निर्माण झाली. गुणातीताचा अभ्यास त्यांचा पक्का झाला. तसं दर्शन साम्य असं भगवद्गीता ज्याला म्हणते, पंडिता हा समदर्शिना हा समवर्तीना हा नव्हे, पण विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिता हा समदर्शिना हा. तसं सर्वांकडे एकाच परमात्मा भावानी पाहायचं, त्याच्या अंतर्यामी परमात्मा आहे अशा दृष्टीने पाहायचं. एक तर असा जाणीवपूर्वक अभ्यास केला आणि तो अभ्यास हळूहळू सहज कसा होईल हे त्यांनी पाहिलं. तसं कर्मसाम्य देखील त्यांच्या जीवनामध्ये उतरलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीने पुरे, नवे तव नुपकरे काहीची करू, ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ वीरेशा, तेथ श्री गुरु आपैसा भेटेची गा. त्यांची एक प्रकारची कर्मसाम्य दशा झाली आणि श्री गुरु आपैसा भेटे याचा अर्थ त्यांना गुरुतत्वाबद्दल यथार्थ ज्ञान झालं. स्वामी स्वरूपानंदांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आणि फलसाम्य ज्याला म्हणू, कर्म करणं आपल्या हातात येईल ते फळ, त्याच्याबद्दल कोणतीही तडफड तगमग नसली पाहिजे याचाही त्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास संसारात केला, दुकानदारीत केला आणि कार्यामध्ये देखील केला. कार्यामध्ये देखील त्यांना कोणतंही फळ, विशिष्ट फळच अपेक्षित आहे अशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं नाही. याच्या योगाने त्यांना शांती प्राप्त झाली त्यांच्या जीवनामध्ये. एकदा स्वरूपानंद त्यांना म्हणाले की युक्तः कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोति नैष्ठिकीम. ते असं म्हणाले की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, जो कर्मफळाला विटलेला आहे, त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते असं स्वरूपानंद म्हणाले. आणि पुढे असं म्हणाले की बाळासाहेब तुम्ही शांत झाला आहात असं शांत व्हायला लोकांना शिकवा. अशा प्रकारचं एक कर्मसाम्य आणि त्याच्या पाठोपाठ येणारी शांती त्यांना प्राप्त झाली. या शांतीच्या नंतर त्यांचं जीवन प्रेमानी व्यापलं गेलं असं मला वाटतं. त्यांच्या ठिकाणी जसं समत्व झालं तसं आपल्या सगळ्यांना त्यांनी त्यांच्याकडे आश्रय दिला. याचं कारण आपल्या सर्वांबद्दल त्यांच्या ठिकाणी असणारा शुभ संकल्प असं मला वाटतं. सर्वांकडे त्यांना काही गरज नव्हती की सुनीलजी तुम्ही गडावरून आलात आता माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं असं म्हणायची काही गरज नव्हती. ते शुभतेने सुनीलजी तुमच्याकडे पाहत होते. समतेच्या बरोबर सर्व जगताचं शुभ व्हावं अशी त्यांची इच्छा होती. आणि सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीयम, एकमेवा द्वितीय असं सत्तत्व या विश्वाच्या प्रारंभी आणि या विश्वात देखील ओतप्रोत भरून राहिलेलं आहे आणि ते शुभदृष्टीने पाहावं असा एक विचार त्यांच्या ठिकाणी. आणि त्या विचारांनी जशी ध्यानात प्रगती होती तशी चिंतनानी एक प्रकारची अद्वैत भूमिका त्यांची तयार झाली. ही अद्वैत भूमिका सबतेनी आणि शुभतेनी नटलेली होती आणि सर्वांचं कल्याण असावं अशा भूमिकेतून त्यांनी आपल्या सगळ्यांना जवळ केलं असं मला वाटतं. याच्यातून त्यांना वैयक्तिक रीतीने सुख मिळालं, त्यांना शांती मिळाली आणि त्यांच्या ठिकाणचं प्रेम देखील वर्धिष्णू झालं. त्यांच्या ठिकाणचे जे पूर्वगुण होते जिज्ञासा, त्याला चिंतनशीलतेची भर मध्यम वयामध्ये पडली, त्याचं भक्तिप्रेमात रूपांतर होऊन ज्ञानाकडे ते अग्रेसर झाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तेथे प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा जे भेटत खेवो आटे डिंडिमा संसारिक हे, तसा प्रिय गोष्टीची परमसीमा असणारा माऊली आत्मा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या आत्मस्वरूपाची यथार्थ ओळख त्यांना ध्यानानी झाली, कर्मसाम्यानी झाली, गुणसाम्यानी झाली, ज्ञान विचारांनी झाली. आणि यामुळं एक प्रकारची देहातीत किंवा विदेही सोहम स्थिती त्यांना प्राप्त झाली. या सोहम बोधाच्या अंती देखील त्यांचं जीवन प्रेमानेच ओतप्रोत भरलं. माझ्या मते पहिल्या ज्या तीन गुणांचा मी उल्लेख केला तरुणपणामध्ये असले पाहिजेत असा, ते म्हणजे दृढ निश्चय, साहस, जिज्ञासा. हे गुण ज्याच्यापाशी नाहीत तो खरं म्हणजे तरुणच नाही खरं पाहायचं झालं तर. आणि शेवटची जी तीन लक्षणं आहेत समता, शुभता आणि ज्ञान, हे ज्याच्यापाशी नाहीत तो ज्ञानवृद्ध नाहीच. मग तो काहीही कितीही प्रवचन करत असो, कीर्तन करत असो. आणि असा योग एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असू शकतो अशी व्यक्ती तरुणामध्ये तरुणापेक्षाही तरुण असते आणि त्यालाच वृद्धामध्ये देखील अधिक परिपक्व वृद्ध असं म्हणायला पाहिजे. स्वामीजींच्या ठिकाणी तारुण्याचे गुणच पुढे विकसित होऊन ते परिपूर्ण अवस्थेला गेले आणि त्याच्यातून या प्रत्येक गुणातून शांती प्रेम, शांती प्रेम, शांती प्रेम, सुख आनंद शांती याचीच निष्पत्ती झाली असं दिसतं. स्वामीजींचा हा पूर्णत्वाचा जो क्रम होता तो क्रम तसा सांगायचा झाला तर गीतेला धरून असा झाला. जर गीता त्यांच्या जीवनामध्ये प्रधान होती तर त्यांनी पूर्णत्व देखील गीतेला धरूनच प्राप्त केलं. भगवद्गीतेमध्ये जो क्रमयोग सांगितलेला आहे तो सांगायला मला आता वेळ नाही, पण 18व्या अध्यायाच्या 91व्या श्लोकापासून 55व्या श्लोकापर्यंत जो क्रमयोग म्हणून सांगितला जातो त्या क्रमयोगाच्या प्रकारे भक्त्या माम अभिजानाती यावान यश्चास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम असं भगवंत म्हणतात. स्वामीजींसारखा भक्त जो ज्ञानीही असेल, कर्मयोगीही असेल, ध्यानयोगी देखील असेल, पण मुळात भक्त हा परमात्मा जसा आहे आणि जितका आहे त्याचं स्वरूप हे प्रतीतीने जाणतो आणि हे जाणून ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम त्या गुणांमध्येच प्रवेश करतो. स्वतःचं व्यक्तित्व हे परमात्म्याचं व्यक्तित्व असावं अव्यक्तित्व असावं अशा प्रकारे विकसित करतो. त्यामुळे परमात्मा व्यापक आणि सर्वांतरयामी, तर तेही व्यापक आणि सर्वांतरयामी झाले. त्यांचे जे अभंग आहेत त्याच्यात आनंदात न्हालो, आनंदात न्हालो, गुरु कृपे करून या पूर्ण ब्रह्म झालो, आघवा संसार मोक्ष रूप झाला, ज्ञान देवोनिया जना बोध केला, असोनी संसारी संन्यासी मी झालो, असं ते म्हणतात. स्वामीजी असं म्हणतात की माधवाची ऐशी स्थिती जना जाणवेना, अपूर्ण मनाशी पूर्ण चोजवेना, प्रेमरंगी परी त्यांच्या रंगोनिया गेलो, असं स्वामीजींचं जीवन होतं. या महोत्सवाचा शुभारंभ अशा प्रकारे या कार्यक्रमाच्या योगाने झाला असं मला वाटतं. आणि स्वामीजींपाशी जे शुद्ध प्रेम मिळालं त्या प्रेमापोटी आपण स्वामीजींकडे आकृष्ट झालो. खरंच आपल्या सगळ्यांची गरज शुद्ध प्रेमाची असते आणि ते मिळत नाही म्हणून आपली बुद्धी अशुद्धतेकडे वळते. स्वामीजींपाशी ते शुद्ध प्रेम भरभरून मिळवलं. स्वामीजींनी आपल्या स्वतःला या शिक्षणाचं माध्यम बनवलं परमार्थाच्या, आणि सत्संगतीमध्ये त्यांनी आलेल्यांच्या शिक्षणाला सुरुवात केली. त्यांचा शेवट त्यांना आपल्या प्रत्येकाच्या आत्मज्ञानामध्ये करून द्यायचा होता, ज्याची बापूसाहेबांनी आपल्याला आठवण करून दिली की तुम्ही उत्सव करता आहात हे खरं आहे, पण आपण किती मिळवलं आणि आत्मज्ञानाकडे किती अग्रेसर आपण होतो आहोत हे खरंच आपण सर्वांनीच पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि तसं आपण पाहू तेव्हा मला असं वाटतं की स्वामीजींना देखील खरं समाधान त्याच्यामध्ये आहे. आपलं जीवन देखील स्वामीजींचं जीवन जसं उन्नत झालं तसं हळूहळू करून उन्नत होऊ शकतं, आणि तसं होवो अशी स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. हरी हरी.
आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आरतीनी करणार आहोत. तत्पूर्वी काही निवेदन करते. हे प्रेमस्वरूप गुरुवर, हा स्वामी माधवनाथांवरील चरित्र ग्रंथ 9 जुलै 2017 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रकाशित होणार आहे. या ग्रंथाची मूळ किंमत 350 रुपये अशी असून त्याचं ऍडव्हान्स बुकिंग सवलतीच्या दरात ₹300 मध्ये आपण करू शकतो. ज्या साधकांचं बुकिंग अजून करायचं राहिलं असेल त्यांनी किमान 3 प्रती अथवा आपल्या इष्टमित्र सुहृद यांना भेट देण्यासाठी अजून काही प्रतींचं बुकिंग करायचं असेल अशा साधकांना ग्रंथ विक्री केंद्राजवळ ऍडव्हान्स बुकिंग करता येईल. स्वामीजींची ग्रंथसंपदा ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहे. आपण सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम उद्या सकाळी 6:30 ते 9 या वेळात याच ठिकाणी म्हणजे गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. तसंच संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळात याच ठिकाणी पूजनीय स्वामी माधवनाथ व पूजनीय मातोश्री सरलाताई सहजीवन हा कार्यक्रम होणार आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आता आपण पूजनीय स्वामी माधवनाथांची आरती करणार आहोत. भूगाव येथील आपल्या साधकाश्रमात राहून स्वामीजींच्या कार्याची मोठ्या आत्मीयतेने सेवा करणारे सद्भक्त श्रीयुत कोगजे काका आरती करतील. सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील. आपण सर्वांनी त्यात सहभागी होऊया.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पायी, भक्तीने पायी ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळू तू ज्ञान देवी, वादिसी अमृत ओवी, देशी जाणीव आगळी जाणीव आगळीय जाण भक्ता आरती माधव नाथा आरती माधव नाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुन स्वरूप खुन दाविसी आता आरती माधव नाथा आरती माधव नाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदणे अखंड चांदणे चकोर चित्ता आरती माधव नाथा आरती माधव नाथा दास भक्तीने पायी भक्तीने पायी ठेवी तो माथा आरती माधव नाथा आरती माधव नाथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थो।